What will be what we look today is just what we call an the idea of eschatology.
आणि मग आज आम्ही ज्या विषयी पाहणार आहोत त्या तो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शेवटचा काळ जो आहे त्याच्या विषयीचा जो विचार आहे विचारधारणा आहे तिच्याकडे आम्ही पाहणार आहोत.
इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड बिकॉज ऑल ऑफ अस वुड लाईक टू नो एज अ चर्च एज अ बिलीव्हर व्हॉट्स गोइंग टू हॅपन टू अस.
आणि मग ही गोष्ट खरोखर त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधणारी आहोत आहे कारण की मंडळी तसंच जे विश्वासणारे या नात्याने आपल्याला हे जाणणं आवडेल आपल्या संगती शेवटच्या काळी काय होणार आहे.
इफ एनीबडी डोंट रीड द बायबल इट्स फाईन बट देर आर सो मेनी पीपल इंटरेस्टेड इन बुक ऑफ रेव्हलेशन.
आणि मग लक्षात घ्या की अनेक लोक आहेत त्या ठिकाणी ज्यांना पवित्र शास्त्र जरी वाचायला आवडत नसेल तरी सुद्धा आम्ही पाहतो की प्रगतीकरणाचं जे पुस्तक आहे विशेषतः त्याच्यामध्ये त्यांना रस आहे.
देर इज नथिंग रॉंग इन दॅट वन बट देन यू नीड टू सी दॅट वन एज अ वर्ड ऑफ गॉड.
आणि मग ते पुस्तकामध्ये रस असणं याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये परंतु त्या ठिकाणी हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रगटीकरणाचं पुस्तक देखील हे देवाचं वचन आहे.
दिस इज द मोस्ट मिसअंडरस्टूड अँड रॉंगली इंटरप्रिटेड बुक इन द बायबल.
आणि पवित्र शास्त्रामधील अतिशय लोकांनी ज्याविषयी गैरसमज केला असेल किंवा चुकीचा अर्थ लावला असेल असं हे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे.
This is one book on which some of the preachers specialize in.
आणि मग हे असं पुस्तक आहे ज्यामध्ये अनेक जे उपदेशक आहेत ते स्वतःला तज्ञ करण्याचा प्रयत्न करतात.
ओके, दिस इज वन बुक ऑन विच कॉन्फरन्सेस हॅपन अँड लॉट ऑफ टीचिंग ऑन रेव्हल्युशन इज स्पेसिफिकली गिव्हन.
आणि मग हे असं पुस्तक आहे ज्या पुस्तकाच्या संदर्भात मोठ्या मोठ्या सभा घेतल्या जातात आणि मग त्या ठिकाणी त्यातून शिकवलं जातं.
इफ इट इज टॉट राईटली इट्स गुड बट इफ इट इज टॉट रॉंगली then you are not only leading people away from God's word but then you are corrupting the mind.
लक्षात घ्या की ते जर योग्य रीतीने शिकवलं तरी चांगली गोष्ट आहे पण जर चुकीच्या रीतीने शिकवलं तर लक्षात घ्या की लोकांना देवापासूनच तुम्ही भगवत नाहीये तर देवाच्या वचनाचा विपर्यास त्यांच्या मनामध्ये जणू काही तुम्ही रुजवत आहात.
जीसस कन्सिडर्ड इम्पॉर्टंट दॅट हिज डिसायपल्स शुड अंडरस्टँड एस्कटॉलॉजी.
आणि मग येशू ख्रिस्ताची अशी इच्छा होती की येशूच्या शिष्यांनी जे काही शेवटचा काळ आहे त्या संदर्भातल्या गोष्टी समजून घ्याव्यात.
द वर्ड एस्कटॉलॉजी कम्स ए ग्रीक वर्ड एस्कटॉस मीन्स द लास्ट अँड लोगोस एस्कटॉलॉजी मीन्स द डिस्कोर्स अबाउट द लास्ट थिंग्स.
आणि मग इस्कॉट म्हणजे त्या ठिकाणी शेवटच्या आणि लॉजी म्हणजे
लोगोस म्हणजे डिस्कोर्स वाद विवाद.
आणि मग लोगोस म्हणजे वाद विवाद आणि मग तसा तो शब्द मिळून त्या ठिकाणी इस्कॉटॉलॉजी असा हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे शेवटच्या काळाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातील वाद विवाद.
सो मेनी पीपल वर इंटरेस्टेड इन नोईंग व्हॉट इज द एंड.
आणि मग अनेक जे लोक आहेत त्यांना खरोखर त्या ठिकाणी त्यांना रस आहे की शेवटच्या काळामध्ये काय घडणार आहे ते पाहण्यामध्ये.
वी आर ऑल्सो इंटरेस्टेड हाऊ वी आर गोइंग टू एंड आवर सेल्फ.
आणि मग त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा त्या गोष्टीमध्ये रस आहे की आमचा सुद्धा शेवट कशा रीतीने होणार आहे.
हाऊ अबाउट आवर चर्च.
आणि मग आमच्या मंडळीबद्दल काय.
हाऊ अबाउट द वर्ल्ड.
आणि मग हे जग जे आहे त्याविषयी काय.
नाऊ पीपल आर सेइंग सेव अर्थ पृथ्वी वाचवा.
आणि मग लोक असं म्हणतात की त्या ठिकाणी पृथ्वी वाचवा म्हणून.
And do you think that by planting two or three trees here and there you are going to save the world?
आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला असा विचार वाटतो की अरे मी जर दोन तीन इकडे तिकडे झाड लावले तर त्याच्याद्वारे मग पृथ्वी मी वाचू शकतो.
Or by banning the plastic you are going to save the world?
आणि मग त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की जर आम्ही त्या ठिकाणी प्लास्टिक वर बंदी आणली तर मग त्याच्याद्वारे आम्ही हे जे जग आहे त्याला आम्ही वाचू शकतो.
Or by not wasting the water or food you are going to save the world?
आणि मग त्या ठिकाणी पाण्याचा जर वापर जो आहे कमी स्वरूपात केला किंवा जेवण अन्न जे आहे अन्नाचा वापर कमी स्वरूपात केला तर त्याद्वारे आम्ही पृथ्वी वाचू शकतो.
पार्शियली यू आर राईट.
आणि मग काही अंशी जर पाहिलं तर मग तुम्ही बरोबर आहात.
बट आय डोंट थिंक दॅट यू अँड आय ऍक्च्युअली कॅन सेव्ह द वर्ल्ड.
पण ते म्हणतात की मला असं वाटतं की तुम्ही किंवा मी असो ही जी पृथ्वी आहे तिला आम्ही वाचू शकत नाही.
वी कॅन प्रिझर्व्ह इट नॉट सेव्ह.
लक्षात घ्या की आम्ही तिचं रक्षण करू शकतो परंतु त्या ठिकाणी तिला आम्ही वाचू शकत नाही.
इन व्हॉट एव्हर कॅपॅसिटी अँड एक्सटेंड वी कॅन.
आणि मग जेवढी आमची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आम्ही त्या पृथ्वीचं रक्षण करू शकतो.
एज अ गुड बायबल बिलिव्हिंग believer, you need to be concerned about the issues and affairs of the world.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहे, घटनाक्रम घडत आहे, त्या गोष्टींविषयी, त्या गोष्टींना वाचवण्यासाठी किंवा जे विपत्ती आहे त्या विपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्राचे एक चांगले त्या ठिकाणी विश्वासणारे नात्याने आम्ही प्रयत्न केला पाहिजे.
And then it's a different subject altogether. We may talk some other time.
आणि मग हा जो काही विषय आहे की पृथ्वीचं संरक्षण कसं केलं पाहिजे, तो एक वेगळा विषय आहे, त्याविषयी आपण नंतर कधीतरी पाहूया.
बट देर आर मेनी ख्रिश्चन हू व्हॅल्यू द एंड ऑफ द वर्ल्ड.
आणि मग अनेक ख्रिस्ती लोक आहे त्या ठिकाणी म्हणजे काही या जगाचा जो शेवट आहे त्याला ते मोल देतात.
दे आर डिस्मेड बाय द कॉन्ट्रोवर्सी दॅट इज सराउंडिंग द इंटरप्रिटेशन ऑफ द बुक ऑफ रेव्हल्युशन.
आणि मग त्या ठिकाणी प्रगटीकरणाविषयी ज्या काही अवतीभवती जे काही स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणामुळे ते निराश झाले, ते निराश झालेले आहेत.
देर इज अ कन्फ्युजन, देर इज अ कॉन्ट्रडिक्शन अँड देर इज अ कॉन्फ्लिक्ट.
आणि लक्षात की त्या ठिकाणी लोक गोंधळलेले आहेत, त्या ठिकाणी विरोधाभास आहे आणि विरोधात अशा गोष्टी आपण पाहतो.
सो समटाइम्स पीपल टेक अ रिडक्शनिस्ट व्ह्यू अँड से डोंट वरी अबाउट हाऊ इट इज गोइंग टू हॅपन, आय नो जीसस इज कमिंग, दॅट मच आय शुड नो.
आणि मग काही लोक त्याला कमी स्वरूपामध्ये त्यांचा त्या ठिकाणी दृष्टिकोन असतो, ते म्हणतात की येशू ख्रिस्त येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सर्व काही गोष्टी व्यवस्थित होतील.
बट नो, ऍक्च्युली एस्कॉटॉलॉजी हॅज टू डू विथ गॉड सेंट्रल प्लॅन.
परंतु लक्षात घ्या की जे काही शेवटचा काळ आहे त्या शेवटच्या काळामध्ये आम्ही पाहतो की देवाची जी योजना आहे ती मध्यवर्ती ठिकाणी आहे.
स्पेशली द गॉड्स प्लॅन फॉर सॉल्व्हेशन.
आणि मग त्या ठिकाणी पाहतो की देवाची तारणदायी योजना आहे ती योजना आम्ही पाहतो.
बिकॉज गॉड वॉन्टेड टू ब्रिंग मॅनकाइंड बॅक टू हिज ओरिजिनल स्टेट.
का? कारण की देवाची अशी इच्छा आहे की जी मानव जात आहे त्या मानव जातीला पुन्हा एकदा त्यांची जी काही मूळ स्थिती आहे त्या मूळ स्थितीकडे घेऊन यावं.
गॉड वॉन्टेड टू मेक शुअर दॅट ही डिफीट्स द सैतान्स डिस्ट्रक्टिव्ह पर्पज अँड देर इज अ विक्टरी अँड ट्रायम्फ.
आणि मग त्या ठिकाणी देवाची इच्छा आहे की त्या ठिकाणी सैतानाचा जो काही उद्देश आहे त्या उद्देशाला उलथून पाडणं, त्याच्यावर विजय मिळवणं, ह्या त्या गोष्टी आहेत.
सो व्हॉट इज एस्कॅटॉलॉजी? एस्कॅटॉलॉजी इज अ कंक्लुजन.
आणि मग त्या ठिकाणी शेवटचा काळ काय आहे बरं, तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो एक निष्कर्ष आहे, एक समारोप आहे.
देर आर सेव्हरल पॅसेजेस एस्पेशली इन द गॉस्पल इटसेल्फ अँड अदर बुक ऑफ ऍक्ट्स लाईक दॅट टॉक अबाउट गॉस्पल अँड द एंड ऑफ द वर्ल्ड.
आणि मग शुभवर्तमान असो किंवा पत्रामध्ये अनेक असे उतारे आहेत जे उतारांमध्ये त्या ठिकाणी शुभवर्तमान आणि या जगाचा शेवट अशी उतारे तिथे आहेत.
नाव All of us are interested in the second coming of Jesus Christ.
आम्ही सर्वजण जे आहोत ते येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे आहे त्यामध्ये आम्हाला आमचं लक्ष आहे.
एव्हरी टाइम वॉर हॅपन्स सम ऑफ अस मे थिंक दॅट नाव जीजस इज गोइंग टू कम.
आणि मग आपल्या अवतीभवती जर युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा युद्ध घडत असेल त्यावेळेस मग लगेचच तक्षणी आपण विचार करतो की आता येशू ख्रिस्ताची येण्याची वेळ झाली आहे.
इन अ शॉर्ट पिरियड ऑफ 5 to 6 years सो मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड.
आणि मग लक्षात घ्या की या 5 to 6 वर्षाचा जो छोटा काळ आहे त्यामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत.
इफ यू एक्सटेंड इट टू अ डिकेड ऑर 10 years ऑफ टाइम.
आणि जर मग 10 वर्षाचा काळ घेतला तर तुम्ही पाहू शकता
यू हॅव सीन वॉर.
त्या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला युद्ध पहावयास मिळाले.
यू सॉ डिमॉनिटायझेशन.
आणि मग त्या ठिकाणी पैसे जे आहे त्या पैशांची आदला बदल तुम्हाला पाहायला मिळाली.
यू सॉ कोरोना.
आणि मग कोरोना तुम्हाला पाहायला मिळाला.
यू सॉ इन्फ्लेमेशन, महागाई.
आणि मग त्या ठिकाणी महागाई वाढली तुम्हाला.
यू सॉ फॅमिन.
आणि मग त्या ठिकाणी दुष्काळ पडल्याला तुम्हाला.
यू सॉ ह्युरिकेन्स अँड फ्लड.
आणि मग त्या ठिकाणी वादळ आणि त्या ठिकाणी पूर हेच तुम्हाला पाहायला मिळाले.
यू सॉ अर्थक्वेक हॅपनिंग.
आणि भूकंप तुम्हाला पाहावयास मिळाले.
यू सॉ राइज इन क्राईम.
आणि मग त्या ठिकाणी गुन्हेगारी जी आहे त्याच्यामध्ये वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळाली.
यू सॉ पीपल चीटिंग टू द मिलियन्स अँड करोड्स ऑफ रुपीज.
आणि मग तुम्हाला हे पण पाहायला मिळालं की लोकांनी फार मोठे पैशाचे घोटाळे केले.
At spiritual level, you saw persecution increasing.
आणि मग जर आत्मिक दृष्टीने तुम्ही गोष्टी पाहिल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की छळ जो आहे तो वाढत चाललेला आहे.
यू सॉ पीपल बीन बॅनिंग मेनी ऑफ आवर सर्व्हिसेस अँड सो मेनी अदर थिंग्स.
आणि मग जे इतर लोक आहेत ते आमच्या सेवा असो किंवा आमच्या भक्त्या असो त्या भक्त्यांना जणू काही बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
यू सॉ पीपल स्क्रुटिनायझिंग चर्च रजिस्ट्रेशन अँड FCRAs अँड सो मेनी अदर थिंग्स.
आणि मग लक्षात येईल की त्या ठिकाणी लोक जे आहे आपल्या चर्चचे निगडीत असलेले जे रजिस्ट्रेशन असो किंवा इतर गोष्टी असो त्या कठीण ते करत आहेत.
And when you saw all of that, you saw that, you thought that Jesus is going to come now because persecution is increasing. And you and I may conclude that because these things are happening, now Jesus is going to come. Now, I'm not going to say that he's not going to come. And I am also not going to say he's going to come now. That is because I really don't know.
कारण की ते म्हणतात याच्या पाठीमागचं कारण हे आहे की तो दुसऱ्यांदा कधी येईल ही जी काही विशेष वेळ आहे ती मला माहित नाही.
And it is foolish on my part just to calculate the price of oil and war and declare somebody as antichrist.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी तेलाच्या किमती वाढतायत, युद्ध होत आहे आणि कोणीतरी त्या ठिकाणी ख्रिस्त विरोधी असं मी त्याला संबोधतोय, याद्वारे या गोष्टी ठरवणं खरोखर एक मूर्खपणाचं ठरेल.
Now if you look at gospel, Jesus, every time, even Peter or anybody who talks about gospel, always involve gospel to the end of the world. For example, if you go along with me to the Acts chapter 3, and in Acts chapter 3 verses 19 to 21,
तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करावं वळा अशासाठी की विश्रांतीचा समय प्रभूजवळ यावे आणि तुम्हा करिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभपासून आपल्या पवित्र संदेशाच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.
नाव व्हेरी इंटरेस्टिंग, यू विल सी नोटिस दॅट वन दॅट appointed for you a Jesus whom heaven must receive until the time of restoration, all things about which God spoke by the mouth of his holy prophet so long ago. Verse 21.
आणि 22 वचन म्हटले की मोशेनेही म्हटलेच आहे प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा.
नाही 21.
सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेशाच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.
In fact, when Peter is talking gospel of Jesus Christ here, in verse 21 he says that all things are going to be restored back. That's eschatology. Genesis 3:15 is what we call in Greek proto-evangelion.
आणि मग त्या ठिकाणी उत्पत्ती 3:15 आपण त्याला असं म्हणू शकतो की पूर्व सुवार्ता असं आपण त्याला म्हणू शकतो.
सर्वात
आधीच पूर्वी सांगितलेली सुवार्ता त्या आपण उत्पत्ती 3:15
मध्ये गॉस्पल स्टार्टेड प्रीचिंग फ्रॉम जेनेसिस 3:15.
आणि मग तिथं आपल्याला समजतं की सुवार्ता जी काही घोषित करण्यात आली आहे ती उत्पत्ती 3:15 पासून आहे.
अँड दॅन इट कंटिन्यूज अँड पीटर पिक्स इट अप अँड पीटर कंटिन्यूज अँड सेज दॅट द गॉस्पल इज गोइंग टू बी टिल द टाइम व्हेन जीसस क्राइस्ट इज गोइंग टू रिस्टोर ऑल थिंग्स.
आणि मग तिथून उत्पत्ती 3:15 पासून सुवार्ता घोषित होत आहे, तिथून पेत्र ती सुवार्ता घेतो आणि पेत्र त्या ठिकाणी सुवार्तेची घोषणा करतो आणि असं म्हटलेलं की जोपर्यंत येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येत नाही तोपर्यंत त्या सुवार्तेची घोषणा होत राहील जेणेकरून जे पूर्वस्थितीला सर्व लोक जाऊन मिळत नाही तोपर्यंत.
नॉट ओनली जस्ट पीटर टॉक अबाउट गॉस्पल अँड एस्कटॉलॉजी बट इवन जीसस क्राइस्ट इन मॅथ्यू चॅप्टर 19 टॉक अबाउट इट.
आणि मग या ठिकाणी येशू पेत्र जो आहे तोच केवळ त्या ठिकाणी सुवार्ता आणि जी काही शेवटचा काळ आहे त्या संदर्भात तो बोलत नाहीये, तर येशू ख्रिस्त सुद्धा त्याविषयी तो बोलतो.
इन मॅथ्यू चॅप्टर 19 वर्स 16-29
आणि मत्तै 16-19 वचनामध्ये
वी सी दॅट जीसस इज प्रीचिंग गॉस्पल टू दिस पर्टिक्युलर मॅन.
आणि मग इथं येशू ख्रिस्त जो आहे तो एखादो विशेष मनुष्य आहे, तरुण जो पुरुष आहे त्याला तो शुभवर्तमान सांगत असतो.
इट्स अबाउट द स्टोरी अबाउट रिच यंग मॅन.
आणि मग तो हे श्रीमंत तरुण जो पुरुष आहे त्याची ती गोष्ट आहे.
अँड इफ यू बिलीव्ह ही सेज दॅट इफ यू बिलीव्ह इन द गॉस्पल यू विल हॅव ट्रेजर इन हेवन.
आणि मग तिथं असं म्हटलेलं की तू जर सुवार्थ सुवार्थावर विश्वास ठेवशील तर मग स्वर्गामध्ये तुझं धन असेल.
ओके, लुक द वे ही टॉक्स अबाउट इट, राईट.
आणि मग ज्या प्रकारे तो बोलतो त्याकडे तुम्ही लक्ष द्या.
वेअर डू यू फाइंड दॅट वन? Okay, verse 20. The young man said to him, all of these I have kept, what do I still lack? Jesus said, if you will be perfect, go sell your possession and give to the poor and you will have treasures in heaven. Come and follow me. Verse 21. Now the word treasures in heaven,
आणि मग स्वर्गात संपत्ती हा जो शब्द आहे,
यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज इट.
आणि मग तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मग ती स्वर्गातली संपत्ती काय आहे बरं.
व्हेन यू आर गोइंग टू गेट दॅट,
आणि मग ही स्वर्गातली संपत्ती तुम्हाला कधी मिळेल.
अँड व्हेन यू गोइंग टू अराईव्ह अँड पोझेस दोज ट्रेजर्स,
आणि मग तुम्ही तिथे कधी जाल आणि मग ती स्वर्गातली संपत्ती तुम्हाला कधी मिळेल.
अँड व्हॉट इज हेवन अँड वेअर इज हेवन,
आणि मग काय स्वर्ग आहे आणि कुठे तो स्वर्ग आहे.
नाव दॅट इज एस्कटॉलॉजी.
आणि मग लक्षात की हा जो सर्व आहे तो शेवटच्या काळामधला जो वादविवाद आहे तो विषय आहे.
सो जीसस सेज दॅट नाव यू डू सर्टन थिंग्स इज going to be benefited at the end of the world.
आणि मग येशू ख्रिस्त असं म्हणतोय की आता ज्या काही गोष्टी तुम्ही करत आहात त्याचा तुम्हाला फायदा हा त्या ठिकाणी सरदेश शेवटी मिळणार आहे.
इनफॅक्ट जीसस कंटिन्यूज टू टेल दॅट वन इन मॅथ्यू 19 वर्स 23-29.
आणि मग खरं पाहता 29 अध्यायामधील 23-29 वचनामध्ये तीच गोष्ट तो सांगत आहे.
नाव वर्स 23 सेज दॅट ही टॉक्स टू द डिसायपल्स नाव.
आणि मग दहाव्या मत्ताय 19-23 वचनामध्ये असं म्हटलंय की आता शिष्यांसह
नोटीस the subject is still the salvation.
आणि मग आता जो काही तिथं जो विषय हाताळला जात आहे तो अध्यापही तारण हा विषय आहे.
एव्हरीबडी नीड टू एम्ब्रेस दॅट गॉस्पल.
आणि मग प्रत्येक जण जो आहे त्या प्रत्येकाने सुवार्थेचा स्वीकार करणं गरजेचं आहे.
अँड जीसस सेज दॅट इव्हन यू डू नॉट एम्ब्रेस गॉस्पल ऍट द एंड ऑफ द डे गॉस्पल इज गोइंग टू रिजेक्ट यू.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त असं म्हणतो की जर तुम्ही सुवार्थेचा स्वीकार आता करणार नाही तर सर ते शेवटी सुवार्था ही तुम्हाला नाकारेल.
नाव जीसस लुक्स ऍट इन सेज दॅट विथ दिस पर्टिक्युलर मॅन इट इज इम्पॉसिबल but with God it is possible.
आणि मग त्याने येशू ख्रिस्त असं म्हणतो की हा जो काही तरुण आहे त्याला ही गोष्ट अशक्य आहे परंतु देवाला ती गोष्ट शक्य आहे.
वर्स 27
27 वचन बघा.
पीटर रिप्लायज अँड सेज वी हॅव लेफ्ट एव्हरीथिंग अँड फॉलोड यू देन व्हॉट देन विल वी हॅव.
आणि मग पेत्र त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला म्हणतो की पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत तर आम्हाला काय मिळणार.
Now what the reply that Jesus gives is eschatology.
आणि मग आता त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जो काही उत्तर देत आहे त्याला आपण त्या ठिकाणी एस्कटॉलॉजी असं म्हणू शकतो, म्हणजे शेवटल्या काळातील वादविवाद आपण म्हणू शकतो.
It says that in truly I sent you in the new world.
आणि मग तिथे असं म्हटलं की खरं मी तुम्हाला खचित तुला खचित सांगतो की मी तुला नवीन जगामध्ये पाठवत आहे.
Now what God is Jesus promising to the Peter is a new world.
आणि मग इथं येशू ख्रिस्त जे पेत्राला अभिवचन देत आहे तो नवीन जगाविषयीचं अभिवचन देत आहे.
इन न्यू वर्ल्ड यू आर गोइंग टू सी द सन ऑफ मॅन सिटिंग ऑन हिज ग्लोरियस थ्रोन.
आणि मग तिथं असं म्हटलेलं की त्या नवीन जगामध्ये तू मनुष्याच्या पुत्राला गौरवाच्या राजासनावर बसलेला पाहशील.
अँड दॅन यू हॅव टू पीट जीसस सेज टू द पीटर यू हॅव टू फॉलो मी.
आणि मग तिथं त्या ठिकाणी पेत्राला येशू ख्रिस्त म्हणत आहे तू माझ्या मागे ये.
अँड ऑल दोज हू फॉलो मी विल ऑल्सो सिट ऑन द 12th थ्रोन जजिंग द 12 ट्राइब्स ऑफ इस्रायल. दॅट इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर.
आणि मग त्या ठिकाणी जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तिने असं म्हटलेलं की ते सर्वजण 12 राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशाचा न्यायनिवाडा करतील.
दॅट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. दॅट इज अगेन एस्कटॉलॉजी.
आणि मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या भविष्यामध्ये घडणार आहेत त्या शेवटच्या काळा संदर्भातल्या गोष्टी आहेत.
सो व्हॉट जीसस इज सेइंग दॅट द इटर्नल लाईफ द सॉल्युशन दॅट यू रिसीव्ह फॉलोइंग जीसस इन्वॉल्व्ह सॅक्रिफाईस.
आणि मग त्या ठिकाणी जे काही तारण तुला मिळणार आहे ते त्या ठिकाणी जे काही त्याग तू करणार आहे त्याद्वारे मिळालं जे तारण आहे त्याविषयी तो बोलत आहे.
अँड दॅन विथ दॅट सॅक्रिफाईस यू आर गोइंग टू रिसीव्ह बेनिफिट बट नॉट नाव. यू आर गोइंग टू रिसीव्ह द बेनिफिट लेटर ऑन इन फ्युचर.
आणि मग त्या तारणासाठी जे काही त्याग केलेला आहे त्या त्यागाचा जो काही फायदा आहे तो फायदा तुला लगेच मिळणार नाहीये तर भविष्यामध्ये तो मिळणार आहे त्याविषयी तो बोलतोय.
सो वी कॉल दिस वन एज अ इन्व्हेस्टमेंट नॉट सेव्हिंग.
आणि मग लक्षात येईल त्या ठिकाणी आपण त्याला असं म्हणू शकतो की ती गुंतवणूक आहे, कुठल्या प्रकारची सेव्हिंग नाहीये.
इन अदर वर्ड्स यू फॉलो जीसस क्राइस्ट नाव.
आणि मग दुसऱ्या शब्दात असं सांगायचं झालं तर असं त्याचा अर्थ होतो की आता तुम्ही ज्या येशूच्या पाठीमागे जात आहात
दॅट इन्व्हॉल्व्ह सॅक्रिफाईस.
आणि त्या पाठीमागे जाण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काही आत्मत्याग करावा लागतो.
अँड इन दॅट सॅक्रिफाईस द बेनिफिट दॅट यू आर गोइंग टू रिसीव्ह.
आणि मग त्या आत्मत्यागामध्ये तुम्हाला जो काही फायदा मिळणार आहे
इज प्रेझेंट.
आणि मग त्या ठिकाणी या वर्तमान काळामध्ये
अँड दॅन ऑल्सो इन फ्युचर
त्या वर्तमान काळामध्ये सुद्धा मिळणार आहे आणि त्याचबरोबर भविष्य काळामध्ये सुद्धा मिळणार.
सो व्हेन जीसस सेज टू द पीटर यू आर गोइंग टू सिट ऑन द थ्रोन.
आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या पेत्राला म्हणतो की तू त्या राजासनावर बसणार आहेस.
दॅट डीड नॉट हॅपन इन द लाईफ टाईम ऑफ पीटर.
आणि मग लक्षात आहे की त्या राजासनावर जे बसणं आहे ते बसणं पेत्राच्या जीवन काळामध्ये घडलेलं
नव्हतं. वी नो हाउ पीटर डाईड.
आणि मग तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहित आहे की पेत्रन कसं मरण पावला.
बट दॅन गॉड प्रॉमिस टू हिम, इनफॅक्ट जीसस प्रॉमिस टू हिम दॅट बिकॉज ऑफ यू आर फॉलोइंग मी and sacrificing for my sake, I am going to bless you on the last day.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्याला त्या प्रकारचं अभिवचन दिलं होतं. येशू ख्रिस्ताला म्हटलं की तू माझ्या मागे येत आहे, तू आत्मत्याग करत आहे, त्यामुळे तुला जो काही फायदा मिळणार आहे तो तुला शेवटच्या काळामध्ये मिळणार आहे.
इनफॅक्ट यू आर गोइंग टू बी द वन हु इज गोइंग टू जज अदर पीपल.
आणि मग तिथं तो पेत्राला हे अभिवचन देत आहे तू अशांपैकी एक असणार आहे जो इतरांचा न्याय करणार आहे.
जजिंग द 12 ट्राइब्स ऑफ इस्रायल इट सेज इन वर्स 27-28
28 वचनामध्ये असं म्हटलेलं की इस्रायलचे जे काही 12 मनुष्य आहे त्यांचा तू न्याय निवाडा करणार आहेस.
अँड देन इन वर्स 29 ही टॉक्स अबाउट सॅक्रिफायसेस.
आणि मग 29 वचनामध्ये जर तुम्ही पाहता त्या ठिकाणी जे काही त्याग करायचं आहे, आत्मत्याग करायचा आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे.
Heaven and hell, hell is a part of eschatology.
आणि मला लक्षात आहे की स्वर्ग आणि नरक हे जे आहे ते शेवटच्या काळाच्या संदर्भातल्या त्या भाग आहे.
सो इन अदर वर्ड्स वेन एव्हर वी टॉक अबाउट गॉस्पल वी आर टॉकिंग अबाउट लास्ट थिंग.
आणि मग ज्यावेळेस जेव्हा आम्ही स्वर्गाविषयी बोलतो त्यावेळेस आम्ही शेवटच्या काळासंदर्भाच्या घडणाऱ्या गोष्टी आहे त्या संदर्भात बोलत असतो.
देर इज अनदर एक्झाम्पल फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 1.
आणि मग दुसरं एक उदाहरण आहे पहिले थेसलोनिका याचा पहिला अध्याय
फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 1 अँड वर्सेस 9-10. Thessalonians 1:9-10.
आणि पहिले थेसलोनिका याचा पहिला अध्याय 9-10 वचन. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्यदेवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणार आहे.
ओके, दिस इज इंटरेस्टिंग बिकॉज पॉल टॉकिंग टू द थेसलोनियन चर्च.
आणि मग हे लक्षवेधी असं आहे कारण की पाऊल हा थेसलोनिका मंडळी संघी बोलत असताना
ही सेज दॅट आय रिअली अप्रिशिएट दॅट यू टर्न अवे फ्रॉम आयडल्स टू फॉलो द ट्रू अँड लिव्हिंग गॉड.
आणि तो म्हणत आहे की तुम्ही मूर्तीपासून वळून जो स्वर्गीय देव आहे त्याच्या पाठीमागे जात आहे ते खरोखर मला पसंत पडले.
अँड दॅन इन वर्स 10 ही सेज टू वेट फॉर हिज सन फ्रॉम हेवन.
आणि मग त्या ठिकाणी 10 वचनामध्ये म्हणत आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याची तुम्ही आता येण्याची वाट पाहावी.
नाव दॅट वेटिंग फॉर द सन फ्रॉम हेवन इज टॉकिंग अबाउट सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग पुत्र येशू ख्रिस्त जो पुत्र आहे तो स्वर्गातून येण्याची वाट पाहणं म्हणजे ते जे काय आहे दुसरे येणं आहे.
अँड देन ही सेज ही हॅज रेज्ड फ्रॉम द डेड जीसस हु डिलिव्हर्स अस फ्रॉम द रॅथ टू कम.
आणि मग तिथे असं म्हटलेलं आहे की त्या पुत्राला म्हणजे येशूला देवातून मिळून उठविले तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणार आहे.
दिस हॅज ऑलरेडी हॅपन बाय दिस टाइम थेसलोनियन चर्च इज एस्टॅब्लिश्ड. जीसस क्राइस्ट हॅज ऑलरेडी डाईड अँड गॉन टू हेवन अँड देन ओनली पॉल कम्स इन पिक्चर, देन ओनली थेसलोनियन्स कम्स इन पिक्चर.
आणि मग लक्षात ही गोष्ट अगोदरच घडली आहे कारण की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त पापासाठी मरण पावलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की पाऊल येतो आणि मग थेसलोनिका येते.
सो दॅट मीन्स थेसलोनियन्स वेअर at present turning from idols to God.
आणि मग आताच्या सद्यस्थितीमध्ये थेसलोनिका येथील जी मंडळी आहे ती मूर्तीपासून वळून जो काही जिवंत देव आहे स्वर्गीय जिवंत देव त्याच्याकडे वळलेले आहे.
सर्विंग अँड फॉलोईंग द ट्रू अँड लिव्हिंग गॉड.
आणि मग तो काही जिवंत देव आहे त्याची सेवा ते करत आहे त्याच्या पाठीमागे ते जात आहे.
इट इज द फ्रूट ऑफ द रिपेंटन्स.
आणि मग लक्षात की हे जे आहे ते पश्चातापाचं फळ आहे.
अँड दॅट इट इज द रिझल्ट ऑफ द सेकंड कमिंग अँड द डिलिव्हरन्स फ्रॉम द रॅथ टू कम.
आणि मग त्या ठिकाणी जे दुसरं येणं आहे त्याचा तो परिणाम आहे आणि जे भावी क्रोध आहे त्यापासून ती सुटका आहे.
सो वी हॅव सीन थ्री पॅसेजेस दॅट गिव्ह अस एन आयडिया दॅट गॉस्पल इज लिंक्ड टू एस्कटॉलॉजी.
आणि मग तीन उतारे आपण पाहिले आहे ज्या उतार्याच्या द्वारे आपण पाहिलं आहे की सुवर्ता ही जी आहे शेवटच्या काळाची ज्या गोष्टी आहे त्याला जोडलेली आहे.
Then we also see the simplicity of this particular subject.
आणि मग हा जो काही पुस्तक आहे त्या पुस्तकाचा साधेपणा जो आहे त्याविषयी मला तुम्हाला सांगू द्या.
First of all, we need to understand that there is this particular age and there is an age to come.
आणि मग ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेचं आहे की हे एक युग आहे आणि मग अजून एक युग येणार आहे.
Okay, there are only these two things only, that's all.
आणि मग या दोन गोष्टी केवळ तिथे आहेत.
There are no seven dispensation as a dispensationalist talk about. युगांमध्ये युगवाद करणार.
हा, त्या ठिकाणी जे युगांवर वादविवाद करतात त्या ठिकाणी त्या प्रकारे असं ते म्हणतात की 7 युग येणार आहेत. 7 युगांविषयी ते बोलतात ते त्या गोष्टी तिथे नाही आहेत.
मेजॉरिटी ऑफ द पीपल इन इंडिया आर टॉकिंग अबाउट डिस्पेन्सेशन.
आणि मग लक्षात येते की युगे युगे जे आहे त्याविषयी बोलणारे लोकांची संख्या भारतामध्ये अधिक आहे.
फॉर एक्झाम्पल
एक उदाहरण म्हणून आपण पाहूया.
हियर इज द क्रिएशन.
आणि इतर निर्मिती आहे.
And after the creation we see Noah, the flood.
आणि मग त्या ठिकाणी आपण नोहा पाहतो.
And then we see Abraham.
आणि मग त्या ठिकाणी आपण अब्राम पाहतो.
This particular period is called innocence.
आणि मग त्या ठिकाणी हा जो काही विशेष काळ आहे युग आहे त्याला निष्पाप्यांचं युग असं म्हटलेलं आहे.
There is no law here.
कारण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नियमशास्त्र नव्हतं.
Moses is the one who introduced law.
आणि मग त्या ठिकाणी मोशे हा एक होता की ज्याने नियमशास्त्राची ओळख तिथे करून दिली.
नोहा फ्लड,
तिथं नोहा आहे आणि जलप्रलय आहे.
अँड देन मोसेस वी फाइंड हियर.
आणि मग नंतर आपण मोशे तिथं पाहतो.
बिटवीन मोसेस अँड नोहा देयर इज अब्राहम.
आणि मग त्या ठिकाणी मोशे आणि अब्राम जो आहे तो देवाकडून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
मोसेस गिव्ह्स द लॉ.
मोशेने नियम शास्त्र दिलं.
सो वी कॉल दिस पर्टिक्युलर पीरियड एज ह्युमन गव्हर्नमेंट.
आणि मग त्या ठिकाणी मानवी राज्य किंवा शासन आम्ही तिथे पाहत आहोत.
अँड देन आफ्टर दिस वी फाइंड मोसेस कमिंग अप अँड गिव्हिंग द लॉ.
आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोशे येतो आणि मोशे पुन्हा नियम शास्त्र देताना आपण पाहतो.
सो दिस इज द पीरियड अंडर द लॉ.
आणि मग हा जो काही काळ आहे तो काळ नियमशास्त्राच्या अधीन आहे.
दिस इज द टाइम जजेस किंग डिव्हिजन ऑफ द किंग अँड प्रॉफिट्स अँड मायनर प्रॉफिट्स मेजर प्रॉफिट्स एव्हरीबडी.
आणि मग शास्त्रे राजे त्या ठिकाणी मग लहान संदेश असो मोठे संदेश असो सर्वचा तो काळ देत आहे.
देन कम जीसस क्राइस्ट.
आणि मग नंतर येशू ख्रिस्ताचा काळ येतो.
अँड आफ्टर जीसस क्राइस्ट वी फाइंड द चर्च बिगिन.
आणि मग येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आम्ही पाहतो की मंडळीची सुरुवात.
दिस इज द टाइम द चर्च इज हॅपनिंग राईट नाऊ वी आर प्रेझेंट हिअर.
आणि मग आता लक्षात घ्या की त्या काळामध्ये आता सध्या आम्ही आहोत.
अँड देन सम पीपल आय डोंट टीच दिस बट सम पीपल टीच दॅट द चर्च इज गोइंग टू रॅप्चर.
आणि मग त्या ठिकाणी काही लोक असं शिकवतात की मंडळी जी आहे त्या मंडळी उचलली जाणार आहे. ते म्हणतात मी तसं शिकवत नाही.
अँड आफ्टर दॅट देर इज अ ट्रिब्युलेशन पिरियड विच इज अ 7 इयर ट्रिब्युलेशन पिरियड डिवायडेड इन टू द 3.5 and 3.5.
आणि मग लक्षात आहे की त्या ठिकाणी मोठा छळवणुकीचा काळ असणार आहे 7 वर्षाचा 3.5 वर्षाचा आणि 3.5 वर्षाची अशी त्याची विभागणी होणार आहे. त्याच्या आधी मंडळी उचलण्यात जाणार आहे असं ते म्हणतात.
अँड आफ्टर दिस देर इज अ सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचं दुसरं येणार आहे असं ते म्हणतात.
दिस इज द टाइम देर विल बी पर्सिक्युशन अँड अँटी क्राइस्ट अँड अदर थिंग्स.
आणि मग तो जो 7 वर्षाचा काळ आहे त्या ठिकाणी मोठा छळ होणार आहे. ख्रिस्त विरोधक उठणार आहे तो काळ आहे असं ते लोक म्हणतात.
आफ्टर दिस वी फाइंड 1000 इयर्स ऑफ रेन ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग त्या 7 वर्षाच्या काळानंतर येशू ख्रिस्त 1000 वर्ष राज्य करणार आहे असं ते म्हणतात.
रेव्हल्युशन 20.
आणि मग प्रगटीकरण 20वा अध्याय.
अँड आफ्टर दॅट वी फाइंड दॅट मॅरेज सपर ऑफ द लॅम अँड द इंटरनल स्टेट. मॅरेज सपर ऑफ द लॅम.
त्या ठिकाणी जो काही कोकरा आहे त्या कोकऱ्याचा विवाह सोहळा आपण तिथं पाहणार. आणि त्यानंतर मग शेवट
हा समाप्त. समाप्त अनंत काळात
मग त्या ठिकाणी मग जे लोक आहेत ते अनंत काळामध्ये जातील मग सर्व समाप्ती
मोस्ट ऑफ द पीपल टॉक अबाउट दिस.
आणि मग या ठिकाणी जे काही आपण युग पाहिलेली आहे या युगांविषयी बहुतेक लोक बोलतात.
मेनी आर इंटरेस्टेड इन दिस वन.
आणि मग अनेक जे लोक आहेत ते जे मंडळींचं त्या ठिकाणी स्वर्गात उचललं जाणं आहे त्याविषयी ते बोलतात.
दे आर गोइंग टू से दॅट द चर्च इज गोइंग टू रॅप्चर.
ते असं म्हणतात की मंडळी जी आहे ती उचलली जाईल.
अमंग दिस पीपल देर आर सम पीपल हु सेड नॉट हिअर बट ऍक्च्युली आफ्टर द 3.5 इयर्स.
आणि मग त्यामध्येही अजून एक गट आहे ते असं म्हणतात की तिथे नाही तर ते 7 वर्षाचा जो कठीण प्रसंग आहे जो काळ आहे त्या काळामध्ये 3.5 वर्षानंतर ती गोष्ट घडणार आहे.
मेनी आर इंटरेस्टेड इन दिस पर्टिक्युलर पिरियड बिकॉज दिस इज द टाइम पर्सिक्युशन ट्रिब्युलेशन इज गोइंग टू हॅपन.
आणि मग अनेक लोक जे आहे त्या 7 वर्षाच्या काळाकडे त्यांचं लक्ष आहे कारण त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी जे काही छळ आहे तो छळ वाढणार आहे.
दिस इज द टाइम वेन जीजस इज अँटीक्राइस्ट इज गोइंग टू कम.
आणि मग ही ती वेळ आहे ज्या वेळेस ख्रिस्त विरोधक जो आहे तो प्रकट होणार आहे.
सो मेनी पीपल ट्राय टू आयडेंटिफाय हू इज अँटीक्राइस्ट.
मग त्या ठिकाणी अनेक लोकांना यामध्ये रस आहे की कोण ख्रिस्त विरोधक आहे ते शोधत बसतात.
देन दे फाइंड द वर्ड 666
आणि मग त्यानंतर मग त्यांना 666 जे आकडा आहे त्या आकड्याकडे देतात.
अँड देन दे से दॅट दिस पर्टिक्युलर 666 बिलॉंग्स टू दिस फेला दिस फेला दिस फेला दिस फेला सो मेनी आर देयर.
आणि मग त्या ठिकाणी ते गणित करतात आणि ते गणिताच्या द्वारे ते असं म्हणतात की 666 आकडा जो ख्रिस्त विरोधकाचा आहे तो या व्यक्तीला लागू पडतो त्या व्यक्तीला लागू पडतो त्या व्यक्तीला लागू पडतो असं ते निष्कर्ष काढत असतात.
सम पीपल से नाटो प्रेसिडेंट.
काही लोक असं म्हणतात की नाटोचा जो प्रेसिडेंट आहे त्याला तो आकडा लागू पडतो.
सम पीपल से युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल.
आणि मग त्या ठिकाणी युनायटेड नेशनचा सेक्रेटरी जो आहे त्याला ते 666 आकडा लागू.
सम पीपल से अमेरिकाचा प्रेसिडेंट.
आणि मग अमेरिकेचा जो राष्ट्रपती आहे त्याला ते लागू होत असं म्हणतात.
नाव देर इज अ वॉर बिटवीन रशिया अँड युक्रेन सो सम पीपल से पुतीन इज द अँटीक्राइस्ट.
आणि मग रशिया आणि युक्रेन मध्ये वाद घडत असताना त्या ठिकाणी पुतीनचं वर्चस्व पाहत असताना लोक असं म्हणतात की 666 आकडा त्याला लागू होतो.
ड्युरिंग द डिमॉनिटायझेशन पीपल सेड मोदी इज अँटीक्राइस्ट.
आणि मग त्या ठिकाणी पैशांची आदल बदल ज्यावेळेस होती त्यावेळेस लोकांनी असा निष्कर्ष काढला की मोदी हा ख्रिस्त विरोधक आहे.
वेन कोरोना केम पीपल सेड बिल गेट्स इज अँटीक्राइस्ट.
आणि मग ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस लोक असं म्हणाले की बिल गेट्स आहे तोच ख्रिस्त विरोधक आहे.
अँड देर आर सो मेनी अदर फनी पीपल हु आर टॉकिंग अबाउट फनी नेम्स.
आणि मग त्या ठिकाणी अनेक गमतीदार लोक जे आहेत ते अनेक गमतीदार असे नावं ख्रिस्त विरोधकांची.
व्हाय दिस इज हॅपनिंग सम पीपल सेड द चिप्स इज गोइंग टू बी इंट्रोड्यूस्ड.
आणि मग त्या ठिकाणी या गोष्टी होत असताना लोक असं म्हणतात की एक प्रकारची चीप जी आहे ती आपल्याला देण्यात येणार आहे.
दे विल पुट इन साइड युअर हँड ऑर फोरहेड अँड देन दे विल गिव्ह रॅशन कार्ड अँड ऑल दॅट.
आणि मग ते असं म्हणतात की ते तुमच्या मनगटामध्ये कुठेतरी घुसवली जाईल किंवा कपाळपट्टीवर कुठेतरी घुसवली जाईल आणि मग ती जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला राशन मिळेल असं ते म्हणतात.
ओके सो नाव एनी टाइम सम पीपल टॉक अबाउट राशन कार्ड बीन डिमॉलिश्ड पीपल से फिनिश Jesus Christ is going to come because the chips is going to be introduced now.
आणि मग ज्यावेळेस राशन कार्डचं निर्मूलन होईल ते समाप्त होईल असं ज्यावेळेस ते लोक पाहतात त्यावेळेस ते असं लगेच निष्कर्ष काढतात की आता येशू ख्रिस्त येण्याची वेळ येईल आणि ते लोकांना काही जे ख्रिस्त विरोधक आहे त्याच्या प्रकारची चिप देतील असं ते म्हणू लागतात.
पीपल डू सो मेनी इयर्स ऑफ रिसर्च अँड कम आउट अँड से दॅट वेन एव्हर यू बाय सर्टन थिंग्स फ्रॉम रिलायन्स मार्केट ऑर डी मार्ट दे ट्राय टू स्कॅन दॅट वन अँड दॅन इमिजिएटली प्राईस क्रम्स दॅट पर्टिक्युलर स्कॅन इज अ नंबर अँड दॅट नंबर इज असोसिएटेड टू 666.
आणि मग अनेक लोक अनेक प्रकारचं संशोधन करत आहे ते म्हणतात की जेव्हा तुम्ही रिलायन्स किंवा डीमार्ट मधून एखादी गोष्ट घेतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते स्कॅन असतं किमतीचं आणि मग ते तुम्ही जर स्कॅन केलं तर तो जो आकडा आहे तो काही केल्या ते 666 मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याद्वारे ते ख्रिस्त विरोधकाविषयी ते बोलत असतात.
आय रिअली फील फनी अबाउट दिस थिंग बिकॉज दिस इज नथिंग ग्रेट.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात हे मला फारच त्या ठिकाणी गमतीदार असं वाटतं कारण की त्या ज्या गोष्टी आहेत त्या काही एवढ्या महत्वाच्या किंवा मोठ्या अशा नाही आहेत.
वेन श्रीलंका वेन थ्रू द फायनान्शियल प्रॉब्लेम पीपल सेड दॅट नाव अँटीक्राइस्ट इज गोइंग टू कम.
आणि श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस पैशाची आर्थिक मोठी समस्या निर्माण झाली त्यावेळेस लोकांनी असा निष्कर्ष काढला की आता ख्रिस्त विरोधक हा येईल.
इट केम टू श्रीलंका इट विल श्युअरली कम टू इंडिया.
आणि मग श्रीलंकेमध्ये त्या प्रकारचं आर्थिक संकट उपस्थित झालं आता नक्कीच त्या ठिकाणी भारतामध्ये ते सुद्धा देईल.
हा सो मेनी पीपल टॉक अबाउट सो फॅमिन अँड नॉट गेटिंग रॅशन.
आणि मग त्या ठिकाणी दुष्काळ विषयी लोक अनेकदा बोलले आणि ज्या वेळेस ते राशन आहे ते राशन मिळालं त्याविषयी अनेकदा बोलले.
एनी टाइम फॉर एनी रिझन सम काइंड ऑफ अ प्राइस हाईक यू युजुअली इमिजिएटली पॅनिक अँड से वर्ल्ड इज गोइंग टू एंड.
आणि मग ज्या ज्या वेळेस तेजी आली जे काही आपल्या घरमालाच्या वस्तू असू घरातल्या वस्तू असेल त्यावेळेस लोक असं म्हटले की आता लगेच शेवटच्या काळाकडे आपण आलो आहोत.
नाउ दिस इज डिस्पेन्सेशन.
आणि लक्षात घ्या की युगे युगेचा अभ्यास करणारे जे लोक आहेत त्याविषयीच्या आपण या गोष्टी पाहतो.
मेजॉरिटी ऑफ द पीपल इन इंडिया बिलीव्ह इन दिस अननेसेसरी थिंग्स.
आणि त्या ठिकाणी या ज्या काही अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्या अनेक लोक भारतातले ही विश्वास ठेवतात.
ओके, सम पीपल से इन बुक ऑफ एझेकेल मगोग इज गोइंग टू कम, द किंग फ्रॉम द ईस्ट इज गोइंग टू कम अँड द ज्यूइश पीपल आर गोइंग टू फाईट अगेन्स्ट द किंग ऑफ द ईस्ट. द किंग ऑफ द ईस्ट ईस्ट साईड इज इंडिया. द किंग विल कम फ्रॉम इंडिया अँड विल फाईट विथ अँटी क्राइस्ट.
आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अनेक लोक म्हणतात की तिथे जो काही पाश्चिमात्य देशाचा जो राजा आहे तो राजा त्या
पूर्व
देशाचा जो राजा आहे तो राजा त्या राजाशी लढत आणि मग त्यानंतर शेवटचा काळ येईल आणि मग ख्रिस्त विरोधक प्रगट होणार आहे.
सो हु इज गोइंग टू फाईट अगेन्स्ट अँटी क्राइस्ट इज द किंग फ्रॉम द ईस्ट हु इज गोइंग टू वॉक ओव्हर युफ्रेटिस रिव्हर.
आणि मग जो काही पूर्व देशाचा राजा आहे तो युफ्रेटिसची नदी आहे तिला जो ओलांडून जातो तोच ख्रिस्त विरोधकांसाठी लढणार आहे तो जिंकणार आहे असं म्हटलं जातं.
सो सम पीपल से द ईस्ट साइड इज विच कंट्री.
आणि मग त्या ठिकाणी अनेक लोक असं म्हणतात की पूर्व देशाच्या देशामधली कोणती कोणतं ते देश आहे.
यु हॅव जपान, यु हॅव चायना, यु हॅव इंडिया, यु हॅव थायलंड, यु हॅव ऑल दिस एशियन कंट्रीज आर द ईस्ट साइड.
आणि मग लक्षात की पूर्व जर आपण भागात पाहिलं तर त्या ठिकाणी आशिया देश आहेत. मग तिथे थायलंड असो, चीन असो, भारत असो, इतर सर्व जे राष्ट्र आहेत ती राष्ट्र आहेत.
नाउ अमंग दिस इंडिया इज पॉवरफुल.
आणि मग लक्षात की यामध्ये भारत जो आहे तो शक्तिशाली असा आहे.
सो सम पीपल से दॅट सार्क ऑर सदर्न एशियन लीडरशिप इज गोइंग टू कम टू इंडिया.
आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे काही
सार्क साऊथ एशियन अलायन्स
सार्कची कमिटी आहे तिचा जो काही अधिकारी आहे तो भारतामधून त्या ठिकाणी लीड करणार आहे असं म्हटलं जातं.
हे सगळे एशियामधले जे सर्व देश आहेत त्या देशांचा मिळून एक असोसिएशन आहे सार्क. आणि ते असोसिएशन काही लोक म्हणतात की इंडिया त्याच्यामध्ये अग्रेसर आहे, अग्रगण्य आहे आणि नक्कीच ती लीड करणार. मग काही लोक म्हणतात की हा पूर्णपणे एक वेळेस हा पूर्णपणे एक देश होईल. सगळे एशिया कंट्री एकत्र येऊन एक मोठा एशियामधला देश होईल. त्याचा राजा जो असेल तो इंडियामधला असेल आणि तो राजा अँटी ख्राईस्ट बरोबर फाईट करल आणि यहुदी लोकांना वाचवल असं काही येड्या लोकांचं अनुमान आहे. मी मुद्दाम येड्या शब्द वापरला कारण हे जितकं वाटतं तितकं फार छान वाटतं आहे की नाही ऐकायला. याच्यामध्ये सुद्धा अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे. जर मी सांगितलं तर मग पूर्ण दिवस जाईल. पण मी तुम्हाला पूर्ण दिवसभर असं काही पण सांगून इथं बसून ठेवू शकतो. ओके, उदाहरणार्थ हे जे सार्क आहे याच्यामध्ये जे पूर्ण देशाचं हे झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की जे आरएसएसचे लोक आहेत ते अखंड भारत या विषयावर जास्त हे करतात. अखंड भारत कुठपासून आहे त्याच्यामध्ये नेपाळ येतं, पाकिस्तान येतं, श्रीलंका येतं. ओके, असं मोठं भारत आहे आणि हे त्यांचं स्वप्न अखंड भारताचं पुरं करत असताना वाढवत भारत असा अखंडपणे वाढवत असताना नक्कीच सर्व प्रदेश एकत्र येतील. कसे येतील? जसं युरोमध्ये झालं होतं. युरोपमध्ये सगळे युरोपचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी आपली स्वतःची एक नाणी सुरू केली होती त्याला आपण युरो करन्सी म्हणतो. इथं सुद्धा तसं केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आपण नेपाळचे रुपये, पाकिस्तानचे रुपये आणि बर्माचे शात, थायलंडचा भ्यात, जे काय असेल ते सगळं काढून ह्या सगळ्या एशियामध्ये एकच चलन सुरू करायचं, एकच कोणतं तरी चलन सुरू करायचं आणि ते चलन एकत्र झाल्यानंतर पासपोर्ट हा सुद्धा एकत्र होईल. कुणी कुठे जाऊ शकतात त्यासाठी नितीन गडकरींनी जो पाठपुरा केलेला आहे रोड बांधण्याचा, नुसतं समुद्र समृद्धी हायवे बांधत नाहीये तर ते एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला जोडण्यासाठी सुद्धा प्रयत्न चाललेले आहेत की बाबा रस्त्याने तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, कोणी अडचण करणार नाही तुम्हाला. आज पाकिस्तानमध्ये जायला तकलीफ आहे पण त्यावेळेस तुम्ही बिंदास जाऊ येऊ शकता, कोणत्याही एशियाच्या कंट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता येऊ शकता. किती छान वाटतं. मी सगळ्या नुसतं गोंधळ घातला 10 मिनिटं तुमच्यासाठी ओके. पण हे जरी झालं का, हे जरी झालं जे मी तुम्हाला जे सांगतोय हे जरी झालं तरी याच्याशी त्याचा काही एक संबंध नाहीये पण मी जोडला. असे बरेच गोष्टी आहेत जे राजकीय आर्थिक आणि सामाजिक घडामोडी राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले आहेत याचं वाचन करून कुठं ना कुठंतरी त्याचं जोडून एक जाळं पिसरवून अशा प्रकारचं एक युग तयार करून आपल्याला कॉन्फरन्समध्ये 3 दिवस नाही नाही त्या गोष्टी शिकवून लोक आतापर्यंत टाइमपास करत आहेत. मी पण टाइमपासच केला, सॉरी फॉर दॅट वन. पण लोक कसे टाइमपास करतात हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून काय असं नाहीये की ह्या गोष्टी मला माहीत नाहीये. हे 3 दिवस तुम्हाला बायबलला टच न करता, बायबलला हात सुद्धा न लावता 3 दिवस मी तुम्हाला हे सांगू शकतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित काय. पण याचा काही फायदा नाही, हे असं जोडलेलं नाहीये काय. आणि हे गोष्ट सांगत असताना प्रगतीकरण एजेकेलचं पुस्तक, दानियलाचं पुस्तक, अनुवादाचं पुस्तक, लेवीचं पुस्तक, लेवीचे सॅक्रिफाईस कसे झाले होते, यहुदी कसे झाले होते, इस्रायल कसे आहेत, त्याच्यामध्ये मग सर्वात श्रीमंत जे लोक आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत पण ते ओरिजिनली यहुदी आहेत आणि मग ते कुठं आहेत आणि मग हिऱ्याच्या खाणी कुठं आहेत, मग आफ्रिकेमध्ये काय चाललंय आणि मग एशियामध्ये काय चाललंय आणि इकडं मग नाशिकमध्ये मग इथं जेवण हे सगळं असं सगळं सांगत असताना तुम्हाला आणि मला फार छान वाटतं की आपण कुठे ना कुठेतरी जगामध्ये जोडलेलं आहोत आणि जग असं नुसतं फिरतंय नाही का, जाळं विणलं गेलेलं आहे, फार मोठं कारस्थान आहे ओके, फार मोठे कट रचले जात आहेत, श्रीमंत लोक कट रचत आहेत, बिलगेट्स कट रचत आहे आणि सगळं काय करत आहे आणि आम्हा गरीब लोकांना मारून टाकत आहे असं एक वेगळा सर्वसाधारण समज गैरसमज आपल्यामध्ये पसरवला जात आहे. खरा पण असू शकेल खोटा पण असू शकेल पण त्याचा बायबल प्रॉफेसीशी आणि विशेष करून शेवटच्या घटनेमध्ये काय होणार आहे याचा काही एक संबंध नाहीये. तुम्ही युट्यूब खोला, विशेष करून प्रॉफेट लोकांचे संदेश बघा, तुम्हाला प्रॉफेट लोक इथपासून इथपर्यंत काय काय आर पॉल नावाचा जो माणूस आहे तो याच्यामध्ये फारच एक्सपर्ट आहे त्या सगळ्या याच्यामध्ये काय आणि आहेत असे बरेच जण पण सगळं चुकीचं सांगतात. व्हॉट बेसिकली वी नीड टू नो इज दिस.
आणि महत्वपूर्ण गोष्टी जी आपल्याला माहीत पाहिजे ती ही आहे,
देर इज अ धिस एज
आणि हे युग आहे
अँड देर इज अ एज टू कम
आणि मग येणारा युग आहे, हे दोन युग आहेत.
इन बिटवीन दिस टू
आणि या दोन युगांमध्ये
सेकंड कमिंग ऑफ जीसस अँड द फायनल जजमेंट इज हॅपनिंग
आणि मग येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होईल आणि त्यानंतर मग न्याय होणार आहे.
सो देर इज नो दिस स्टेजेस
आणि म्हणूनच ही जी काही युगांची आपण युग पाहिली आहेत त्या युग कुठल्याही प्रकारे नाहीयेत.
दीज आर कॉल्ड डिस्पन्सेशनलिस्ट
आणि मग त्या ठिकाणी अशी अनेक युग जे आहेत त्या युगांवर अभ्यास करणारे लोक आहेत त्यांना त्या प्रकारे असं म्हटलेलं आहे,
डिस्पन्सेशनिस्ट
असं म्हटलेलं आहे.
अपोजिट टू दिस देयर इज अ कव्हनंट थिओलॉजी
आणि मग या विरुद्ध जर तुम्ही म्हणाल तर त्या ठिकाणी मग कराराचे सिद्धांत असा आहे.
प्रेस्बिटेरियन लोक जास्त करून वापरायचे काय, प्रेस्बिटेरियन लोक वापरायचे, चर्चच्या नाझरीनचे लोक वापरायचे, सीएनआयचे लोक वापरायचे, एपिस्कोलियन लोक वापरायचे, अँग्लिकन लोक वापरायचे कव्हनंट थिओलॉजी. पण आत्ताच्या नॅझरीनच्या लोकांना किंवा एपिस्कोलोप लोकांना बिशप लोकांना सुद्धा माहित नाही की ते कव्हनंट थिओलॉजी वाले आहे, त्यांना काहीच कल्पना नाहीये, ते हेच फॉलो करतात. कारण हे एक सर्वसाधारण जास्त प्रचलित झालेला बायबलचा चुकीच्या पद्धतीने केलेला अनुवाद जो जास्त प्रसारित झालेला आहे. स्कोफील्ड बायबल याच्यावर आधारित आहे, टेक्स बायबल याच्यावर आधारित आहे, थॉम्सन चेन रेफरन्स बायबल याच्यावर आधारित आहे, रायरी स्टडी बायबल याच्यावर आधारित आहे. असे बरेच बायबल आहेत की जे या गोष्टीवर आधारित आहेत आणि हेच पुढं बाकीचे लोक चालवत आहेत. जे प्रेस्बिटेरियनवाले आहेत, जे रिफॉर्ममध्ये आहेत, ते लोक कव्हनंट म्हणजे परमेश्वराने जो अब्राहमाबरोबर, मोशेबरोबर, नोहा बरोबर आणि दाविदा बरोबर आणि यिर्मयाह 31 मध्ये नवा करार जो आहे, हे जे करार केलेले आहेत, या करारामध्ये हे लोक डिवाइड करतात आणि म्हणतात की तो करार आहे. काही लोक म्हणतात की नाही, फक्त तीनच आहेत, देवाने मोशेशी करार केला, दाविदाशी करार केला आणि स्वतःशी करार केला. ओके, काही लोक म्हणतात तीन आहेत, काही लोक म्हणतात पाच आहेत, हे लोक म्हणतात की सात आहेत, याच्यामध्येच काही लोक आहेत की ते लोक म्हणतात नऊ प्रकारे आहेत. पण नाही, तसं काहीच नाहीये, फक्त दोनच युग आहेत. असे दोनच युग आहेत, एक आत्ताचं युग आणि नंतर येणारं युग, आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त येणार आहे आणि न्याय होणार आहे. ओके, सो लेट्स गो फ्रॉम देअर फर्दर.
आणि मग इथून पुढे आपण जाऊया.
सो वी कॉल दिस वन एज अ टू स्टेप एस्कटॉलॉजी.
आणि मग याला आपण दोन प्रकारचे जी काही शेवटच्या काळातल्या ज्या घटना आहेत त्या प्रकारच्या गोष्टी म्हणतो.
अँड आय विल टॉक टू यू फ्रॉम द बायबल, नॉट फ्रॉम माय माइंड.
आणि मग पवित्र शास्त्रामधून या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या मनातून या गोष्टी बोलणार नाही.
फॉर एक्झाम्पल, लेट्स गो टू द मॅथ्यू 12.
आणि मग काय सुबंध म्हणायचा 12
मॅथ्यू 12 वर्सेस 31 and 32. And Jesus is talking about unpardonable sin there. This is about the blasphemy against the Holy Spirit. And then in talking about that one, he says that it is not going to be forgiven. Matthew chapter 12 verse 31 and 32, he says that not forgiven this time and not forgiven in the world to come.
आणि मग तिथे असं म्हटलं की या युगातही या पापाचे क्षमा होणार नाही आणि भावी युगातही, येणाऱ्या भावी युगातही या पापाची क्षमा होणार नाही, याविषयी ते बोललेलं आहे.
ओके, सो दिस इज व्हॉट वी फाइंड इन वर्स 31 and 32.
आणि मग तीच गोष्ट आपण 31 आणि 32 वचनामध्ये पाहतो.
सेम थिंग इज बीन टोल्ड इन मार्क चॅप्टर 3 verse 29.
आणि मग त्या ठिकाणी मार्क मध्ये सुद्धा 3 अध्याय 19 वचनामध्ये म्हटलेले आहे
दॅट देर इज दिस टाइम and then there is a world to come.
आणि मग तिथे असं म्हटलं की ही वेळ आणि येणारा जग याविषयी ते म्हटलेलं
आहे. Just read Mark chapter 3 verse 29.
आणि मग त्या ठिकाणी 3 अध्याय 19 वचन आपण
पाहू. Just to get the feel exactly what we are talking is in the Bible.
आणि पवित्र शास्त्रामधून आम्ही काय पाहत आहोत त्याविषयी थोडासा खास आपण पाहणार आहोत.
ठीक आहे, आपण जे बोलत आहोत ते पवित्र शास्त्राप्रमाणे आहे, हेच आपण एक प्रमाण बघणार आहोत. मार्क चॅप्टर 3 verse 29, रीड ब्रदर.
परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाही, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते, म्हणून तो हे बोलला.
राईट नाव. बट हु एव्हर ब्लास्फेम अगेन्स्ट द होली स्पिरिट नेव्हर हॅज फॉरगिवनेस बट इज गिल्टी ऑफ इटर्नल सिन. द वर्ड इटर्नल सिन, दॅट मीन्स गिल्टी नॉट ओनली इन दिस वर्ल्ड बट ऑल्सो इन द वर्ल्ड टू कम.
आणि मग लक्षात येईल त्या ठिकाणी त्याला सार्वकालिक शिक्षा आहे, ह्याच जगामध्ये नाही, याच युगामध्ये नाही, तर भावी युगात सुद्धा ती आहे.
मार्क चॅप्टर 10.
आणि मग मार्क याचा दावा आहे बघा.
मार्क चॅप्टर 10 वर्स 29 to 30.
आणि मग 29 ते 30 वचन.
जीसस सेड, आय से ट्रूली आय से टू यू, नो वन हॅज लेफ्ट द हाऊस ऑर ब्रदर ऑर सिस्टर ऑर अ मदर ऑर फादर ऑर चिल्ड्रन ऑर लास्ट टू मेक फॉर माय सेक ऑर फॉर द गॉस्पल विल नॉट रिसीव द 100-fold नाव इन दिस टाइम. Remember that in this time, houses, brothers, sisters, lands, children with persecution in the age to come.
आणि मग इसावाच्यामध्ये विशेष करून म्हटलं की अशा प्रत्येकाला सांप्रत काळ, सांप्रत काळ हा शब्द महत्वाचा आहे. छळवणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाही.
हा, दॅट मीन्स दिस टाइम and the age to come.
आणि
टू थिंग्स ओनली.
आणि मग तिथे दोनच गोष्टी आपण पाहत आहोत, सांप्रत काळ आणि येणारे युग.
हा, सांप्रत म्हणजे आतलं वर्तमान काळ. लूक चॅप्टर 9:18. 18.
लुकाचा 18 वाद्य बघा.
लुक 18 वर्स 29-30.
29 ते 30 वचन.
काय लुक 18 वर्स 29-30.
त्याने त्याला म्हटले, मी तुम्हाला कथित सांगतो, देवाच्या राज्यकरिता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुले बाळे सोडले आहेत, त्याला या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.
नोटिस वर्स 30.
तिसऱ्या वचनात बघा.
सेज इन दिस टाइम,
या काळी,
दॅट इज दिस टाइम, दिस एज,
हे जे वर्तमान काळ आहे त्या काळाविषयी म्हटलेलं आहे.
अँड इट सेज अँड इन द एज टू कम.
आणि मग तिथं असं म्हटलं की येणाऱ्या युगात,
दॅट मीन्स ओनली टू एज.
आणि म्हणूनच तिथं दोनच युग आहेत,
नॉट लाईक दिस.
आणि अशी जी काही युग युग सांगितलेले आहेत, सात युग सांगितलेले आहेत, त्या प्रकारची युग नाही. ही सात युग जी आहेत ती चुकीची आहे.
सो लेट मी जस्ट वाईप इट ऑफ.
आणि म्हणून मला ते पुसून टाकू द्या.
दिस इज टोटली रॉंग. इट इज ओनली टू.
हे पूर्णतः जे सात युग म्हटलेले आहेत, अनेक युग म्हटलेले आहेत, ते चुकीचे आहेत. कारण की दोनच युग आहेत.
दॅट मीन्स फ्रॉम द बिगिनिंग टू दिस टाइम दिस इज वन.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी सुरुवातीपासून आतापर्यंत एक युग.
अँड देन जीसस क्राइस्ट इज गोइंग टू कम.
आणि मग त्यानंतर येशू ख्रिस्त येणार.
अँड देन एज टू कम.
आणि मग त्या ठिकाणी भावी युग, येणारा युग जे आहे ते असणार आहे.
जीसस टॉक्स टू द गॉस्पल टू रिच यंग रूलर अँड सेज दॅट देर इज गोइंग टू बी अ प्रॉमिस ऑफ इटर्नल किंगडम ऑफ गॉड अँड इन दिस टाइम अँड इन एज टू कम.
आणि मग येशू ख्रिस्त त्या श्रीमंत तरुण पुरुषाबद्दल तेच सांगत होता की त्या ठिकाणी नक्कीच जो काही हे युग जे आहे त्या युगामध्ये सुद्धा जे काही तू आत्मत्याग केला आहे त्याचं तुला पारितोषिक मिळणार आहे. आणि भावी युगात सुद्धा ते पारितोषिक तुला मिळणार आहे.
लुक चॅप्टर 20
आणि लुक पुरुष सुभाषवण्याचा 20 वाद्या
वर्स 34-36.
आणि मग 34-36 वचन बघा.
जीसस इज सेइंग देयर आर जस्ट टू वर्ल्ड, दिस वर्ल्ड अँड दॅट वर्ल्ड.
आणि मग 34-36 वचनामध्ये तिथं दोनच युग सांगितले, हे युग आणि येणारा युग.
ना यू कॅन रीड दॅट वन अँड सी बाय युअर सेल्फ.
आणि मग तुम्ही ते वाचू शकता.
Okay, Jesus said to them, the sons of this age.
आणि मग इथं असं म्हटलेलं की या युगातले पुरुष.
ओके, व्हॉट दे डू, दे गेट मॅरी अँड आर गिव्हन इन टू द मॅरेज.
आणि मग तिथं काय म्हटलेलं की या युगातले लोक काय करत आहेत, लग्न करून घेत आहेत, लग्न करून देत आहेत.
बट देन दॅट एज टू द रिझरेक्शन फ्रॉम द डेड नायदर मॅरी नॉर गिव्हन इन द मॅरेज.
परंतु ते युग तिथं म्हटलं की मेल्यातून पूर्णता प्राप्त करून घ्यायचे योग्य ठरते ते लग्न करून घेत नाहीत व लग्न करून देणारही नाही.
नाव दॅट इज इंटरेस्टिंग.
आणि लक्ष वेधणार आहे.
दॅट मीन्स इन दिस एज,
त्याचा अर्थ असं होतं की ह्या युगामध्ये
मॅन काइंड कॅन गेट मॅरी.
आणि मग या युगामध्ये जे काही लोक आहेत ते लग्न करू शकतात.
ऑर यू कॅन गिव्ह, यू विल बी गिव्हन इन टू द मॅरेज. दॅट मीन्स तुम्ही तुमच्या मुलीचं मुलाचं लग्न करू शकता.
आणि मग लक्षात की त्या ठिकाणी तुम्ही तुमचे जे काही मुलं बाळ आहेत त्यांचं तुम्ही लग्न करून देऊ शकता.
बट देन एज विल कम.
आणि मग असं एक युग येणार आहे.
इट सेज व्हेरी क्लिअरली देअर इन वर्स 35.
आणि मग 35 वचनामध्ये अतिशय स्पष्ट रीतीने असं म्हटलेलं आहे,
दॅट इन दॅट एज,
त्या युगामध्ये,
देर इज नॉट गोइंग टू बी एनी मॅरेज.
कुठल्याही प्रकारे लग्न नसणार आहे.
ऑर नोबडी इज गोइंग टू बी गिव्हन इन द मॅरेज.
आणि कोणाचंही लग्न करून देणं दिलं जाणार नाही.
सो माय वाईफ विल बी माय वाईफ दिस एज.
आणि मग लक्षात की माझी पत्नी त्या या युगामध्ये केवळ माझी पत्नी म्हणून राहणार आहे.
नो मॅटर हाऊ मच आय लव्ह हर.
आणि मग लक्षात की मी तिच्यावर कितीही प्रेम करत असलो तरी,
शी इज माय वाईफ टिल दिस एज ओनली.
आणि मग या युगापर्यंतच ती माझी पत्नी म्हणून राहणार आहे.
आफ्टर द रिझरेक्शन देयर इज अनदर एज.
आणि मग पूर्णतानंतर जर दुसरं युग त्या ठिकाणी आहे.
आय डोंट केअर अबाउट हर, शी डोंट केअर अबाउट मी.
आणि मग त्या ठिकाणी मी तिच्याविषयी काळजी करणार नाही, ती माझ्याविषयी काळजी
करणार. माय वाईफ आय एम नॉट हर हजबंड.
पती पत्नी आणि त्यांनी रित्याची काळजी ती आहे. मी त्या ठिकाणी तिचा पती असणार नाही आणि ती माझी पत्नी असणार नाही त्या युगामध्ये.
सो इट्स व्हेरी फनी वन समवन सेज दॅट युअर मदर हॅज गॉन टू हेवन अँड शी इज लुकिंग डाऊन फ्रॉम हेवन फॉर यू.
आणि मग लक्षात येईल की त्या ठिकाणी हे फारच गमतीदार आहे. ज्यावेळेस लोक असं म्हणतात की तुझी आई स्वर्गामध्ये वरती आहे आणि ती तुला वरून खाली पाहत आहे.
नो,
नाही, तसं नाहीये.
युअर मदर डोंट, वन्स शी गोज टू हेवन, इफ शी सेव्ड अँड शी गोज टू हेवन, शी इज नॉट वरीड अबाउट यू.
लक्षात आहे की तुमची आई ज्यावेळेस स्वर्गात जाते जर ती विश्वासणारी असेल तर मग खाली तुमच्याविषयी ती काळजी करत बसत नाही.
नो, शी डझंट इव्हन केअर अबाउट यू.
तुमच्याबद्दल कुठल्या प्रकारची चिंता काळजी तिला नसते.
टू केअर अबाउट यू इज जीसस ख्राइस्ट.
आणि मग लक्षात की तुमची काळजी आणि चिंता वाहण्यासाठी या ठिकाणी कोण असेल तर तो येशू ख्रिस्त आहे.
अँड हर फोकस इन हेवन इज ऑन जीसस ख्राइस्ट.
आणि मग तुमची आई जी स्वर्गामध्ये गेली आहे तिचं केंद्रस्थानी, तिचं लक्ष केवळ येशू ख्रिस्ताकडे असणार.
लव्हर ऑफ हर सोल.
आणि मग तिचा जीवात्म्याचा जो काही तिला जो प्रिय वाटतो तो येशू ख्रिस्त
ऑफ हर सोल,
तिचा जीवात्म्याचं ज्याने तारण केलं त्याच्याकडे तिचं लक्ष आहे. आणि मग सार्वकालिक जीवनामध्ये तिचं लक्ष केवळ आणि केवळ तिचा जो तारणार आहे त्याच्याकडे असणार आहे. आणि मग लक्षात की जर माझी पत्नी स्वर्गामध्ये तिथे असेल तर त्या ठिकाणी जो पती तिचा खाली आहे त्याच्याकडे तिचं लक्ष नाहीये, तर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आणि मग तिच्या मुलांकडे तिचं लक्ष नाहीये. आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणच्या त्या परिस्थितीमध्ये कुठलेही नाते संबंध नसतात.
अब्सोल्युटली नॉट.
आणि अजिबात ते नसतात.
दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट Jesus says in Luke chapter 20.
आणि मग तीच गोष्ट लुकृष्ट वर्तमानामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे.
इन दिस एज देर इज अ मॅरेज.
आणि मग या युगामध्ये लग्न आहे.
अँड इन द एज टू कम देर वोंट बी एनी काइंड ऑफ रिलेशन.
आणि मग येणाऱ्या युगामध्ये कुठल्या प्रकारचे नाते संबंध तसेच या युगामध्ये जे आहेत त्या प्रकारचे नसणार आहेत.
इन दॅट इन दिस एज यू विल डाय.
आणि मला लक्षात की या युगामध्ये तुम्ही मरण पावणार आहे.
इन दॅट एज यू विल नॉट डाय.
आणि मग येणारा जे भावी युग आहे त्यामध्ये तुम्ही मरण पावणार नाहीये.
इन दिस एज सेव्ड अँड अनसेव्ड आर लिव्हिंग टुगेदर.
आणि या युगामध्ये विश्वासणारे असो अविश्वासणारे असो ते संगती एकत्र राहत आहेत.
इन दॅट एज देर विल बी ओनली सेव्ड पीपल, देर विल नॉट बी एनी अनसेव्ड.
आणि मग लक्षात की ते जे येणारं युग आहे भावी युग त्यामध्ये केवळ तारलेले जे लोक आहेत तेच एकत्र राहणार आहेत, त्यांमध्ये अविश्वासणारे लोक नसणार आहेत.
जीसस इज टीचिंग दिस वन टू द रिच यंग मॅन.
आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तो तरुण जो पुरुष आहे श्रीमंत तरुण पुरुष त्याला तो सांगत आहे.
इन चॅप्टर 20 ही इज टॉकिंग टू द डिसायपल्स.
आणि 20 अध्यायामध्ये त्याचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांसह त्या या गोष्टी तो बोलतो.
ही इज टॉकिंग टू द फॅरिसीज अँड सदुसीज.
फरुशी सदुकी लोकांना सुद्धा या गोष्टी विषयी
सांगतो. नोटिस अनदर पॅसेज.
दुसरा एक जो उत्तर आहे त्याकडे
बुक ऑफ रोमन्स द इपिस्टल रिटन बाय पॉल.
आणि रोमकरास पत्र जे पावलाने दिलं आहे
व चॅप्टर 8
8th chapter
and verse 16 to 18.
16-18.
For I consider that suffering of the present time are not worth compared to the glory that is to be revealed to us. Okay. For the creation waits with eager longing for a revealing of the sons of God. Remember that. Not son of God. Sons of God. For the creation was subjected to the futility, not willing, but because of him who subjected in hope. For that creation itself will set free from the bondage to the corruption and obtain freedom, glory of the children. And that is going to be in the age to come. Continually if you read.
16-18 आहे. तिथे असं म्हटलं कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार त्याच्या पुढे साप्रत काळाचे दुःख काहीच नाहीत असं मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कटेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थ त्याच्या स्वाधीन करण्यात आली ती अपखुशीने नव्हे तर स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते.
इन अदर वर्ड्स व्हॉट पॉल इज ट्राइंग टू से इज दॅट टुडे यू विल सफर.
आणि मग दुसऱ्या शब्दात पावलं असं सांगत आहे की या युगामध्ये आज तुम्ही दुःख भोगणार आहात.
नॉट ओनली यू विल सफर, द होल क्रिएशन इज सफरिंग.
आणि मग तुम्हीच दुःख भोगत आहात असं नाही तर संपूर्ण सृष्टी जी आहे ती दुःखाने गणत आहे.
द होल युनिव्हर्स इज सफरिंग.
आणि मग संपूर्ण सृष्टी दुःखाने गणत आहे.
बट देन एज टू कम.
परंतु येणारा जे युग आहे
देर विल बी नो सफरिंग.
तिथं कुठल्या प्रकारचं दुःख सोसणं नसणार आहे.
सो देर विल बी न्यू हेवन.
आणि मग तिथं नवीन स्वर्ग असेल,
न्यू अर्थ,
नवीन भूतल असेल.
नाउ दॅट इज रिअली इंटरेस्टेड. न्यू यू.
आणि नवीन युग असणार आहे.
यू तुम्ही नवीन नव्याने
तुम्ही असणार आहात.
इपिस बुक ऑफ इफिशियन चॅप्टर 1:20-21.
इपिस करत होता पहिला अध्याय 21-22.
स्पीकिंग अबाउट द वर्क ऑफ फादर इन रेजिंग द सन फ्रॉम द डेड ही टॉक्स अबाउट द सेम थिंग दिस एज अँड एज टू कम.
आणि मग त्या ठिकाणी पित्याने जसे पुत्राला उठवले त्याविषयी बोलत असताना तिथं त्याच विषयी बोललेला आहे की हे युग आणि येणारा युग.
टायटस चॅप्टर 2:11-13.
आणि मग दुसरा तिथाच पत्र याचा दुसरा अध्याय याच्या वचनांमध्ये लिहिलेला आहे.
फर्स्ट तिमोथी चॅप्टर 6:17-19.
पहिल्या तिमोथीच्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे.
नाव वेन यू कम टू अंडरस्टँड बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 20.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही प्रगटीकरणाच्या 20 अध्यायामध्ये येतात
देर इज 1000 इयर्स.
आणि मग तिथं 1000 वर्षाचा काळ आपण
बिकॉज इट सेज मिलिनियम इयर.
आणि मग त्या ठिकाणी हजारो वर्ष असं म्हटलेलं आहे.
नाव 1000 इज लिटरली गोइंग टू बी 1000.
आणि मग हजार वर्ष खरोखर हजार वर्ष असणार आहेत का?
आय डोंट नो,
मला नक्की माहित नाही.
बिकॉज इन देर इज अ वर्स ही सेज दॅट फॉर गॉड 1000 इज लाईक वन डे अँड वन डे इज लाईक 1000.
आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाला हजार वर्ष एका दिवसासारखे, एक दिवस हजार वर्षासारखं आहे असं वचन आहे.
इफ दॅट इज द केस,
आणि मग जर अशी स्थिती असेल,
आय डोंट नो, देर विल बी जस्ट वन डे.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात की एकच दिवस असेल असं नाही.
और
किंवा
देर मे बी थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ डेज.
आणि मग लक्षात की त्या ठिकाणी हजारो 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 दिवस असते.
आय डोंट नो,
मला माहित नाही.
बट देन दिस पर्टिक्युलर रेव्हल्युशन मिलेनियम,
आणि मग लक्षात घ्या की या ठिकाणी प्रगतीकरणामध्ये जे काही हजारो असं म्हटलं आहे,
नीड टू फिट इन टू दिस टू एज.
आणि मग हे हजार वर्ष जे आहे ते या दोन युग जे आहे त्याच्यामध्ये ते बसवणं गरजेचं आहे.
इट कॅन बी पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर एज,
आणि या युगाचा ते कदाचित भाग असतील.
और कुड बी द पार्ट ऑफ द एज टू कम,
किंवा भावी जे युग येणार आहे त्याचा ते भाग असतील.
वेन वी स्टडी अँड गो टू द बुक ऑफ रेव्हल्युशन वी विल एक्सप्लेन अबाउट इट मोर.
आणि मग ज्यावेळेस आपण प्रगतीकरणाचा पुस्तकाचा अभ्यास करू त्यावेळेस हजार वर्ष काय आहे त्याविषयी आपण अधिक अभ्यास.
बट इन बायबल द नॉट ओनली द वर्ड एज इज मेन्शन बट ऑल्सो इन प्लुरल एजेस इज मेन्शन.
आणि पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी युग हा शब्दच केवळ वापरला नाही तर युगे हा शब्द वापरलेला आहे.
चॅप्टर 2:7
आणि इफिस करा त्याचा दुसरा अध्याय 7 वचन बघा.
द वर्ड एजेस इज मेन्शन,
आणि मग तिथं युगे हा शब्द वापरलेला आहे.
चॅप्टर 3:5
तिसरा अध्यायाच्या 5 वचनामध्ये पहा.
चॅप्टर 3:21
आणि मग तिसरा अध्याय 21 वचनामध्ये पहा.
कलोशियन चॅप्टर 1:26
आणि कलसेचा पहिला अध्याय 26 वचन बघा.
द वर्ड एजेस इन बायबल सिम्पली टॉक्स अबाउट लॉंग एक्सटेंडेड इनडेफिनेट पिरियड ऑफ टाइम.
आणि मग युगे हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी जे युग आहे ते युगाचा अधिक काळ त्या संदर्भात ते बोललेलं आहे.
फॉर एक्झाम्पल वी हॅव एक्सप्रेशन लाईक थ्रू आउट सेंचुरीज.
आणि मग त्या ठिकाणी जे काही शतको आहेत अनेक त्याविषयी आपल्याला ज्या प्रकारचा भाव आहे त्या भावाविषयी ते आहे.
हा फॉर एक्झाम्पल वी यूज द एक्सप्रेशन ऑर आयडिया ऑफ डाऊन थ्रू द जनरेशन. डाऊन थ्रू द जनरेशन,
आणि मग त्या ठिकाणी अनेक वंश वंश आहेत, पिढ्या पिढ्या आहेत, त्याविषयी जसं एक भाव आपल्या मनामध्ये आहे त्या प्रकारची ती गोष्ट आहे.
ओके, सो व्हेन वी टॉक अबाउट पिढी और पिढ्या और वंश और वंशावळी, ओके, इट टॉक्स अबाउट द एजेस.
आणि मग ज्यावेळेस आपण पिढी किंवा पिढ्यान पिढ्या असं आपण म्हणतो त्यावेळेस मग त्या प्रकारचा तो भाव त्या युगांमध्ये आपण पाहतो.
नाव रेव्हल्युशन इन चॅप्टर 1:3 सेज,
आणि मग प्रगतीकरणाच्या पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो,
इफ यू रीड दिस बुक इज गोइंग टू बी अ ब्लेसिंग थिंग फॉर यू.
आणि मग तुम्ही जर हे पुस्तक वाचाल तर नक्कीच तुमच्यासाठी हे आशीर्वादाचं कारण असेल.
इंटरेस्टिंगली दॅट दिस इज द बुक विच वी नीड टू बी रिडिंग इट.
आणि मग खरं पाहता हे असं पुस्तक आहे जे आम्ही वाचलं पाहिजे.
अँड द वर्ड्स वी नीड टू बिलीव्ह इट.
आणि मग त्यामध्ये जे काही वचन आहे त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे.
अँड वी नीड टू कीप व्हॉट इज रिटन इन दिस.
आणि मग त्या ठिकाणी जे काही ज्याच्यात लिहिलेलं आहे ते आम्ही जतन केलं पाहिजे.
फॉर टू रिझन, बिकॉज टाइम इज गोइंग टू बी नियर.
आणि दोन त्याची कारणं आहेत, एक तर म्हणजे वेळ ही जवळ आलेली आहे.
अँड जस्ट बिकॉज इट इज बीन कमांडेड फॉर अस टू डू सो.
आणि मग त्या ठिकाणी जसं आपल्याला करायला सांगितलेलं आहे त्यामुळे.
So it is fitting that Book of Revelation is the last book of the Bible.
आणि मग तिथं असं आम्ही पाहतो की प्रगतीकरणाचं पुस्तक जे आहे ते पवित्र शास्त्रातलं शेवटचं पुस्तक आहे.
Genesis is the book of the beginning.
आणि उत्पत्ती हे सुरुवातीचं पुस्तक आहे.
Then the Revelation is the book of end.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रगतीकरण हे शेवटचं पुस्तक आहे.
Everything ends there.
आणि मग सर्व गोष्टींची समाप्ती आपण त्या पुस्तकामध्ये पाहतो.
In Genesis we see Satan entering and making problem.
आणि मग उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी सैतान येतो आणि सर्व काही समस्या तो उत्पन्न करतो.
इन बुक ऑफ रेव्हल्युशन वी सी सैतान इज बीन फिनिश्ड.
आणि मग त्या ठिकाणी प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो की आपण सैतान जो आहे त्या ठिकाणी त्याला पूर्णपणे त्याचा विध्वंस करण्यात आलेला आहे.
सो दिस इज रिअली इंटरेस्टिंग दॅट रेव्हल्युशन सिम्पली मीन्स unveiling the plan of God.
आणि मग त्या ठिकाणी हे लक्षवेधी असं आहे कारण की तिथं काय आहे की देवाची जी योजना जी गुप्त ठेवलेली आहे ती गोष्ट आम्ही तिथे पाहत आहोत.
Sometimes you find the word apocalypse mentioned.
अपोक्लप्सी हे जे काही शब्द आहे ते तिथं नमूद केले आपण पाहू.
The apocalypse simply means something that is hidden, now revealed.
आणि मग त्याचा अर्थ असा होतो की जे काही गुप्त ठेवलेलं आहे ते आता प्रगट करण्यात आलेलं आहे.
नाव दिस डज नॉट मीन दॅट दिस पर्टिक्युलर बुक ऑफ रेव्हल्युशन टॉक्स अबाउट ऑल द हिस्ट्री ऑर फ्युचर इव्हेंट्स दॅट विल एक्झॅक्टली हॅपन.
आणि मग लक्षात घ्या की भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, भविष्यकाळामध्ये ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत, त्या सर्वच गोष्टींचं त्यांनी त्या ठिकाणी प्रगट झालेल्या आहेत असा त्याचा अर्थ होत नाही.
इट डज नॉट टॉक अबाउट फ्रेंच रेव्होल्युशन. फ्रान्समध्ये जी क्रांती झाली
आणि मग त्या ठिकाणी फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्याविषयी तिथं म्हटलेलं नाही.
इट डज नॉट टॉक अबाउट द रोमन एम्परर कॉन्स्टंटाईन.
आणि मग त्या ठिकाणी जे काही रोमी सरकारचं ज्या गोष्टी आहेत त्याविषयी तिथं बोललेलं नाहीये.
सम पीपल आर फनी, दे टॉक अबाउट राइज ऑफ अमेरिका फ्रॉम बुक ऑफ रेव्हल्युशन.
आणि मग काही लोक अशा प्रकारच्या गमतीदार गोष्टी बोलतात की प्रगतीकरणाच्या पुस्तकातूनच तिथे ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्याद्वारे अमेरिकेचा उदय झालाय असं ते म्हणतात.
अँड द फनी अमेरिकन पीपल सेज दॅट देर इज अ मेन्शन ऑफ ईगल इन बुक ऑफ रेव्हल्युशन.
आणि मग काही लोक जे आहेत अमेरिकेमध्ये ते फार गमतीदार आहेत असं म्हणतात, तिथं जे गरुड शब्द आहे ते गरुड तिथे आम्ही पाहतो.
And an eagle is a symbol of America, flying eagle.
आणि मग त्या ठिकाणी उडणारा जो गरुड आहे तो अमेरिकेचं चिन्ह आहे ते आपल्याला तिथं पाहायस मिळतं.
सो सम पीपल से इन बायबल वेन अमेरिका विल बिकम अ सुपर पॉवर इट इज मेन्शन.
आणि मग काही लोक असं म्हणतात की त्या ठिकाणी ते जे गरुड तिथे लिहिलेले आहे की उडणारा गरुड, आणि मग ज्यावेळेस अमेरिका ही शक्तिशाली होईल त्याच प्रकारचे अमेरिकेचं जे गरुड चिन्ह आहे ते गरुड चिन्ह पवित्र शास्त्रामध्ये आहे ती गोष्ट आम्ही पाहतो.
इट इज रॉंग.
आणि मग तसं त्यांचं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे.
बुक ऑफ रेव्हल्युशन डझंट टॉक अबाउट फर्स्ट वॉर, वर्ल्ड वॉर अँड सेकंड वर्ल्ड वॉर.
आणि मग त्या ठिकाणी पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, महायुद्ध, तिसरं महायुद्ध त्याविषयी प्रगतीकरणाचं पुस्तक बोलत नाही.
बुक ऑफ रेव्हल्युशन डज नॉट गिव्ह स्पेसिफिक इव्हेंट्स दॅट आर गोइंग टू हॅपन इन फ्युचर.
आणि भविष्यामध्ये विशेष काय ज्या घटना घडणार आहेत त्याविषयी ते बोलत नाहीये.
इट टॉक्स अबाउट द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पिरिच्युअल वॉरफेअर दॅट विल टेक प्लेस इन दिस एज.
आणि मग लक्षात आहे की आत्मिक युद्ध जे सर्वसाधारण युद्ध जे या युगामध्ये घडत आहे त्या युद्धाविषयी ते बोललेलं आहे.
दिस रेव्हल्युशन बुक टॉक्स अबाउट द जजमेंट.
आणि मग हे जे काही प्रगतीकरणाचं पुस्तक आहे ते न्यायाविषयी बोलतं.
टॉक्स अबाउट द स्ट्रगल अँड पर्सिक्युशन ऑफ द चर्च.
आणि मग त्या ठिकाणी मंडळीची जी छळवणूक आहे त्याविषयी ते बोलतं.
टॉक्स अबाउट द कॉन्फ्लिक्ट बिटवीन गॉड अँड सैतान.
आणि मग त्या ठिकाणी जे काही सैतान आणि देव जो आहे त्यामधला जो संघर्ष आहे त्याविषयी बोलतं.
टॉक्स अबाउट द सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट अँड द इटर्नल स्टेट ऑफ द सेव्ड पीपल अँड इटर्नल स्टेट ऑफ द लॉस्ट पीपल.
आणि मग येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं याविषयी आणि त्याचबरोबर जे काही तारे लोक आहेत त्यांची जी काही स्थिती आहे सर्व काळची आणि त्याचबरोबर जे न तारे लोक आहेत त्यांची जी सर्व काळची स्थिती आहे त्याविषयी ते बोलतात.
इट इज इम्पॉर्टंट बिकॉज रेव्हल्युशन व्हेन इट इज रिटन इट वॉज रिटन फॉर एव्हरी जनरेशन.
आणि मग हे लक्ष वेधणार असं आहे कारण की प्रगतीकरण जे पुस्तक आहे ते लिहिण्यात आलेलं आहे ते सर्व काळातील सर्व युगातले जे लोक आहेत त्यांविषयी ते लिहिण्यात आलेले आहे.
सो इफ समवन सेज दॅट जीसस इज कमिंग बिकॉज ऑफ डिमॉनिटायझेशन.
आणि मग जर कोणतरी असं म्हणतं की पैशांची आदला बदल झाली त्याद्वारे जर येशू ख्रिस्त येत आहे.
और जीसस इज गोइंग टू कम बिकॉज रशिया अँड युक्रेन आर फाइटिंग टुगेदर.
आणि मग जर लोक असं म्हणत असतील की त्याठिकाणी रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध चालू आहे त्या कारणामुळे येशूचं दुसरं आगमन होणार आहे.
और जीसस इज कमिंग बिकॉज ऑफ द कोविड.
आणि मग कोविडमुळे येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे असं जर कोणी म्हणत असेल
देन दे आर फुलिश पीपल.
तर मग अशी जी लोक आहेत या निष्कर्षापर्यंत आली जे लोक आहेत ते मूर्ख लोक आहेत.
बिकॉज रशिया इज नॉट फर्स्ट टाइम फाइटिंग द वॉर.
कारण रशिया पहिल्यांदाच युद्ध करतंय असं आपल्याला पाहावयास मिळत नाही.
फ्रॉम सेंचुरीज दे आर बीन फाइटिंग.
आणि अनेक शतक झाले आहेत त्या ठिकाणी त्या शतकामध्ये आम्ही पाहतो की ते संघर्ष करत आहेत युद्ध करत आहेत.
कोरोना इज नॉट न्यू.
आणि कोरोना जो आहे तो आपल्यासाठी नवीन नाहीये.
सो मेनी पीपल डाईड बिकॉज ऑफ टायफॉइड अँड फ्लू ऑल्सो.
आणि मग लक्षात आहे की अनेक लोक पूर्वीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही डोकवून पाहिलं तर अनेक अशा ज्या काही व्याधी आल्या आजार आले त्याने अनेक लोक लाखो लोक मेलेले आहेत.
फॉर एक्झाम्पल रिमेंबर इन केडगाव ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पिरियड ऑफ इन महाराष्ट्र वाईल द टाइम ऑफ पंडिता रमाबाई देर वॉज ऑल्सो अ प्लेग.
आणि मग लक्षात आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी पंडितरामबाईचा काळ होता केडगावमध्ये आम्ही पाहतो की त्यावेळेस प्लेगची साथ होती.
सो डू यू थिंक दॅट पंडितरामबाई थॉट दॅट जीसस इज गोइंग टू कम नाउ.
आणि मग तुम्हाला काय वाटतं की पंडितरामबाईला त्यावेळेस असं वाटलं असं की येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आता होणार आहे.
बिकॉज फॅमिन इज हॅपनिंग.
दुष्काळ पडलेला आहे.
प्लेग इज हॅपनिंग.
प्लेग त्या ठिकाणी आलेले आहे.
अँड जस्ट फिनिश द वॉर.
आणि मग त्या ठिकाणी नुकतंच जे युद्ध आहे ते संपलेलं होतं.
So Jesus is going to come now.
आणि मग येशू ख्रिस्त आता येणार आहे.
बिकॉज वॉर, फॅमिन अँड प्लग इट्स कॉमन थ्रू आउट द सेंचुरीज.
लक्षात घ्या की शेकडो वर्षांपासून त्या ठिकाणी मग युद्ध असू त्या ठिकाणी दुष्काळ असू किंवा इतर आजार असू ते जवळपास सर्वसाधारण असे आहेत.
इट इज बीन हॅपनिंग थ्रू आउट द सेंचुरीज.
शेकडो वर्षांपासून या गोष्टी चालत आल्या आहेत.
सो देर इज नो फन टॉकिंग नाव सेइंग दॅट जीसस इज कमिंग नाव.
आणि म्हणून त्याद्वारे हा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे की येशू ख्रिस्त हा आज येईल म्हणून.
नो, द बुक ऑफ रेव्हलेशन इज गिव्हन फॉर एव्हरी सेंचुरी एव्हरी जनरेशन.
आणि मग लक्षात घ्या की जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे ते सर्व ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांसाठी देण्यात आलं आहे.
इन एव्हरी जनरेशन देर वॉज वॉर.
आणि मग प्रत्येक पिढ्यांमध्ये आम्ही पाहतो की संघर्ष युद्ध होतं.
इन एव्हरी जनरेशन एव्हरी सेंचुरी there was famine and plague.
आणि पिढ्या असो किंवा शतक असो त्यामध्ये लक्षात घ्या की दुष्काळ होता आणि अनेक प्रकारच्या व्याधी आजार रोग होते.
डू यू थिंक दॅट डिमॉनिटायझेशन हॅपन जस्ट टुडे.
आणि मग तुम्हाला काय वाटतं की पैशांची आदला बदल केवळ ही या युगामध्ये किंवा आजच्या दिवसांमध्ये झाली आहे?
नो, अर्लियर ऑल्सो इट हॅड हॅपन.
आणि मग लक्षात घ्या पूर्वी इतिहासामध्ये तुम्ही डॉक्युमेंट पाहिलं तर ते पूर्वी सुद्धा घडलेलं होतं.
इन द कंट्री ऑफ बर्मा इट हॅपन्स क्वाईट ऑफन.
बर्मा या देशामध्ये अनेकदा जे काही त्यांचं चलन आहे त्या चलनाची बदल होत असते.
सो मेनी अदर प्लेसेस इन अदर कंट्रीज सो मेनी टाइम्स द मनी कीप्स चेंजिंग.
आणि मग इतर देशांमध्ये सुद्धा अनेकदा त्या ठिकाणी त्यांचे जे काही पैसे आहेत त्या पैशांची बदल होत असतो.
दे कीप चेंजिंग द कलर ऑफ मनी ऑर इवन द सिम्बॉल ऑफ मनी.
आणि मग त्या चलनाच्या चलनामध्ये त्या प्रकारचे चिन्ह असो किंवा त्या प्रकारचे विशेष प्रकारचं काही असेल तर ते बदलत असतात.
सो इट्स फनी इफ समबडी सेज बिकॉज ऑफ दॅट.
आणि मला लक्षात की असा जर बदल होत असेल आणि कोणीतरी म्हणत असेल की येशू ख्रिस्त त्याद्वारे येणार तर मग ते गमतीशीर असेल.
इट विल बी फनी इफ समवन सेज चिप्स आर कमिंग अँड 666 नंबर इज देअर.
आणि मग लक्षात घ्या की लोक असं म्हणतात की चिप्स येणार आहे 666 नंबर तिथे आहे तर ते ऐकायला गमतीदार.
इट्स अ नंबर ऑफ मॅन नॉट अ नंबर ऑफ अँटी क्राइस्ट. इट्स रिअली इंटरेस्टिंग टू सी.
आणि मग लक्षात की मनुष्याने निर्माण केलेला तो नंबर आहे तो काही ख्रिस्त विरोधक नंबर नाहीये.
ओके, थ्रू आउट द सेंचुरीज एव्हरी टाइम देर आर पर्सिक्युशन टू द चर्च.
आणि मग शतकांपासून तुम्ही जर पाहाल तर मंडळीचा छळ हा चालू आहे.
राईट फ्रॉम द बिगिनिंग
सुरुवातीपासून.
सो व्हेन पॉल वॉज पर्सिक्युटिंग द चर्च.
आणि मग लक्षात
व्हेन पॉल वॉज पर्सिक्युटिंग द चर्च.
आणि ज्यावेळेस पाऊल जो आहे शाऊल जो आहे तो मंडळीचा छळ करत होता.
डू यू थिंक दॅट बर्नबास अँड स्टीफन थॉट दॅट पॉल इज अँटी क्राइस्ट.
आणि मग तुम्हाला काय वाटतं की बर्नबा त्या ठिकाणी असा विचार करत असेल का की जो शाऊल होता तो त्या ठिकाणी ख्रिस्त विरोधक आहे.
बट व्हेन पॉल सॉ द विजन इन द दमास्कस रोड इवन जीसस टोल्ड हिम दॅट यू आर द वन हु इज अपोजिंग मी यू आर अँटी क्राइस्ट.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी ज्यावेळेस दमास्कसच्या वाटेवर शाऊलाला दर्शन झालं त्यावेळेस तिथे असं म्हणण्यात आलं का की तू तो शाऊल आहे जो माझा छळ करत होता आणि तो ख्रिस्त विरोधक आहेस.
या इट वॉज ट्रू दॅट ही वॉज अगेन्स्ट क्राइस्ट.
हे सत्य होतं की तो ख्रिस्त विरोधक होता ख्रिस्ताच्या विरोधी होता.
अँटी क्राइस्ट मीन्स अगेन्स्ट क्राइस्ट.
आणि मग लक्षात घ्या ख्रिस्ताच्या विरोधी तो होता.
सो थ्रू आउट द सेंचुरीज वी सॉ सो मेनी पीपल हु वर अगेन्स्ट क्राइस्ट हॅज बिकम फॉर क्राइस्ट और विथ क्राइस्ट और इन क्राइस्ट.
आणि तुम्ही जर पहाल इतिहासामध्ये डोकावून पहाल जे लोक सुरुवातीच्या काळामध्ये ख्रिस्त विरोधी होते ते नंतर ख्रिस्ता संगती झाले ख्रिस्ताच्या सोबती असे झाले
ख्रिस्तामध्ये सुद्धा झाले
ख्रिस्ताच्या मध्ये सुद्धा ख्रिस्तामध्ये सुद्धा ते आले.
ओके, इट इज रिअली इंटरेस्टिंग टू सी दॅट बुक ऑफ इफिशियन्स सेज यू अँड आय वेर वन्स एनिमी ऑफ गॉड.
आणि मग इफिसकरास पत्रामध्ये हे मान फार लक्षवेधी असं आहे कारण की इथं असं म्हटलं की पूर्वी तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या विरोधी असं होतो.
द स्क्रिप्चर सेज दॅट वन हु इज नॉट विथ क्राइस्ट इज अगेन्स्ट क्राइस्ट.
आणि शास्त्र वगैरे असं म्हणतं की जो ख्रिस्ताच्या बरोबर आता नाही आहे तो ख्रिस्ताच्या विरोधी असा आहे.
द वन हु इज अगेन्स्ट क्राइस्ट इज अँटी क्राइस्ट.
आणि लक्षात घ्या की जो ख्रिस्ताच्या विरोधी आहे जो ख्रिस्ताच्या बाहेर आहे तो ख्रिस्त विरोधक आहे.
So that's why this we need to keep on reading the book of Revelation.
आणि मग त्याच कारणामुळे प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे ते आम्हाला वारंवार वाचणं गरजेचं.
It gives comfort to us.
आणि ते आम्हाला एक प्रकारचं सांत्वन देतं.
It strengthens us during the time of our persecution and struggle.
आणि मग आमच्या जे एखादं संघर्ष असो किंवा छळ असो त्याच्यामध्ये ते आम्हाला एक प्रकारचं सांत्वना देतं आम्हाला एक बळ देतं.
It helps us understand that we have an assurance and hope in Jesus Christ.
आणि मग आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये खात्री आणि आशा आहे असं ते आम्हाला सांगतं.
To whom this book is written.
आणि मग हे जे पुस्तक आहे ते कोणासाठी लिहिलेलं आहे बरं.
चॅप्टर 1:4
आणि पहिला अध्याय 14 वचनामध्ये बघा.
7 चर्चेस इन एशिया.
आणि मग आशियामध्ये ज्या 7 मंडळे आहे त्या 7 मंडळांसाठी लिहिलेलं आहे.
देन चॅप्टर 1:11
आणि पहिला अध्याय 11 वचन बघा.
चर्चेस इन द स्पिरिट सेज टू द चर्चेस जनरल.
आणि मग त्या ठिकाणी आत्ममंडळ असं तिथं म्हणत आहे.
अँड दॅन इन चॅप्टर 22:16
आणि मग त्या ठिकाणी 22वा अध्याय आणि 16 वचन बघा.
आणि सेज द वर्ड चर्चेस अगेन.
आणि मग तिथं मंडळ असा शब्द वापरलेला
आहे. सो दिस बुक इज रिटन टू द चर्चेस.
आणि मग निष्कर्ष असा आहे की हे जे काही पुस्तक आहे ते मंडळांसाठी लिहिलेलं आहे.
दिस इज नॉट फॉर एव्हरीबडी.
प्रत्येकांसाठी ते नाहीये.
दिस इज फॉर द चर्च.
मंडळांसाठी ते आहे.
चर्च मस्ट नो दॅट बुक ऑफ रेव्हल्युशन इज फॉर देम.
आणि मग मंडळांना ही गोष्ट कळणे गरजेचे आहे की प्रगतीकरणाचं पुस्तक हे त्यांच्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे.
मॅथ्यू चॅप्टर 18:15-18 वी फाइंड चर्च डिसिप्लिन इज मेन्शन इन द चर्च कॉन्टेक्स्ट.
आणि मग त्या ठिकाणी मत्तय 18-15 पासूनची पुढची वचन आहे तिथं मंडळी शिस्त जी आहे ती मंडळीच्या संदर्भात तिथं बोललेलं आहे.
मॅथ्यू चॅप्टर 28:19-21 इट सेज गो देअरफॉर बॅप्टाइज पीपल बॅप्टाइज वेअर इन द चर्च.
आणि मत्तय 28:19-20 वचनामध्ये जे म्हटलेले की जा आणि लोकांना बाप्तिस्मा द्या. कुठे बाप्तिस्मा द्या? मंडळांमध्ये बाप्तिस्मा द्या.
सो ख्राइस्ट इज फोकसिंग रेव्हल्युशन टू द चर्च.
आणि मग त्या ठिकाणी ख्रिस्त जो आहे तो प्रगटीकरणाचा प्रकाश जो आहे तो मंडळांवर टाकत आहे.
सो इट्स इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड बुक ऑफ रेव्हल्युशन बिकॉज इट इज रिटन टू द चर्च.
प्रगटीकरणाचं पुस्तक आम्हाला समजणं हे गरजेचं आहे कारण की ते पुस्तक मंडळांसाठी लिहिलेलं आहे.
अँड इट इज इम्पॉर्टंट दॅट वी रीड बिकॉज वी विल बी ब्लेस्ड. द चर्च विल बी ब्लेस्ड वेन वी रीड दिस बुक.
ज्यावेळेस आम्ही हे पुस्तक वाचतो मंडळी नात्याने त्यावेळेस आम्ही आशीर्वादित होतो. म्हणून हे पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे.
चर्च विल बी ब्लेस्ड इफ वी कीप द कमांडमेंट दॅट आर मेन्शन इन दिस बुक.
आणि या पुस्तकामध्ये ज्या काही आज्ञा दिलेल्या आहेत त्या जर आम्ही पाळल्या तर त्याच्याद्वारे मंडळी आशीर्वादित होईल.
अँड द चर्च मस्ट स्टडी द बुक ऑफ रेव्हल्युशन बिकॉज टाइम इज नियर. चॅप्टर 1:3 लास्ट लाईन.
आणि मग त्या ठिकाणी पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलं की कारण समय जवळ आला आहे त्या कारणामुळे मंडळांनी या पुस्तकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
अँड दॅट्स वाय वी आर गोइंग टू स्टडी नाव द बुक ऑफ रेव्हल्युशन.
आणि मग इथून पुढे आम्ही काय करणार आहोत की प्रगटीकरणाचे जे पुस्तक आहे त्याचा आम्ही अभ्यास करणार.
द नेक्स्ट संडे वेन वी कम आय विल टॉक अबाउट वेरियस अदर वेज टू इंटरप्रिट बुक ऑफ रेव्हल्युशन अँड देन वी आर गोइंग टू गो इन चॅप्टर 1:1.
आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस पुढचा रविवार येईल त्यावेळेस प्रगटीकरणाचा विविध प्रकार कसा अभ्यास करता येईल ते आम्ही पाहणार आहोत. तसंच आणि पहिला अध्याय जो आहे तिथून मग आम्ही सुरुवात करणार.
इट विल बी मोर डिडॅक्टिक टीचिंग.
आणि मग त्या ठिकाणी हे जे आहे ते शिक्षण त्यातून आपल्याला अनेक मिळणार आहे.
अँड दॅन ऑल्सो इट विल बी पास्टरल. दॅट मीन्स वी हॅव सो मेनी थिंग्स टू लर्न.
आणि मग त्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आम्हाला तिथून शिकाव्याच मिळणार आहे.